This sermon, Possessing the Gate of the Enemy After Trial, by our beloved brother William Marion Branham, was delivered on Sunday afternoon, 22nd March 1964, at the Denham Springs High School in Denham Springs, Louisiana, USA. हा संदेश ज्याचा इंग्रजी भाषेत शीर्षक आहे Possessing the Gate of the Enemy After Trial व मराठीमध्ये त्याचे भाषांतर परीक्षेनंतर शत्रूचे फाटक काबीज करणे हा आहे. याचा प्रचार 20व्या शतकांतील संदेष्टा व आमचे प्रिय भाऊ विल्यम मॅरियन ब्रॅनम यांनी 22 मार्च 1964 साली डेनहॅम स्प्रिंग्स हायस्कूलमध्ये डेनहॅम स्प्रिंग्स लुझियाना संयुक्त राज्य अमेरिकेत प्रचार केला होता.
That, you know, I have a little idea like to see people stand when we read the word. Don't you like that? We stand to pledge allegiance. We stand for our nation. Why not stand for the word now?
मला आश्चर्य वाटते, तुम्हाला ठाऊक आहे, माझ्या मनात एक विचार येतो. लोकांना उभे राहताना पाहून जेव्हा वचन वाचले जाते, तुम्हाला हे आवडत नाही का? आम्ही आपल्या देशाच्या तत्व प्रणाली वगैरेवर असलेली निष्ठा प्रतिज्ञेच्या स्वरूपात दर्शविण्यासाठी उभे राहतो, तर का नाही आम्ही वचनासाठी उभे राहावे?
While we are standing just a minute, I was reading an article not long ago, not thinking last night of those people who stood for Christ. If you haven't done it, won't you do it today?
आपण थोडा वेळेसाठी उभे राहत आहोत. फार वेळ झाला नाही, मी एक लेख वाचित होतो आणि मी काल रात्री त्या लोकांबद्दल विचार करीत होतो जे ख्रिस्तासाठी उभे राहिले. जर तुम्ही असे केले नसेल तर ते तुम्ही आज करू शकत नाही का?
There's a great evangelist about 75 years ago. I just can't think of his name. I think it's Arthur McCoy. He'd crossed the land.
जवळजवळ 75 वर्षाआधी तिथे एक महान सुवार्थिक होता, त्याचे नाव मला लक्षात नाही. मला वाटते ते आर्थर मेकॉय होते आणि ते हे जग सोडून गेलेले आहेत.
One night he had a dream that he had went on to glory. He said he went up to the gate and he said they wouldn't let him in. He said, I'm Arthur McCoy from the United States. I'm an evangelist.
आणि एके रात्री त्यांना स्वप्न पडले होते की ते गौरवात घेतले गेले आणि म्हणाले, तो त्या फाटकापर्यंत गेला आणि तो म्हणाला ते त्याला आत जाऊ देत नाहीत. तो म्हणाला, मी अमेरिकेचा आर्थर मेकॉय आहे, मी एक सुवार्तिक आहे.
So the gatekeeper went in. Now this was a dream. He went in, said, I can't find your name at all. He said, well, I was an evangelist. He said, sir, he said, well, is there a chance that there's something wrong? He said, no, sir, I have the book here. I can't find your name at all.
म्हणून तो द्वारपाळ आत गेला, हे एक स्वप्न होते. आणि तो आत गेला, म्हणाला, मला तिथे तुझे नाव बिलकुल सापडले नाही. तो म्हणाला, मी एक प्रचारक होतो. तो म्हणाला, महाशय, मला. तो म्हणाला, ठीक आहे, तेथे संभावना आहे की तेथे काहीतरी चूक आहे. तो म्हणाला, नाही महाशय, माझ्याकडे येथे पुस्तक आहे, मला त्यात तुझे नाव मुळीच सापडत नाही.
And he said, well, can I do anything about it? He said, you might appeal your case to the white throne judgment. God help, I don't want to be there. He said, well, if that's my only hope, I guess I'll just appeal my case then.
आणि तो म्हणाला, मी त्यासाठी काही करू शकतो का? तो म्हणाला, तू तुझे अपील पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायापुढे ठेवू शकतो. देवा, माझे सहाय्य कर, मी तेथे जाऊ इच्छित नाही. तो म्हणाला, जर मला तीच एक आशा आहे तर मी माझा खटला तेथे अपील करीन. आणि म्हणाला, त्याला वाटले तो त्या मार्गाने गेला आणि फक्त आणि त्याने सुरुवात करताच तेथे काळोख होता आणि प्रकाश होत गेला आणि असे वाटत होते की तेथे जागाच नव्हती की जेथे तो प्रकाश थांबेल, पण तो बरोबर मध्यभागी होता.
He said, who approaches my throne of judgment? He said, I'm Arthur McCoy, an evangelist, sent many souls to the kingdom. He said, was your name not found upon the book? No. Said, then you have appealed to my court? Yes, sir. You shall receive justice. I judge you by my laws.
आणि तो म्हणाला, कोणी माझ्या न्यायाच्या सिंहासनाकडे विनंती केली आहे? तो म्हणाला, मी आर्थर मेककॉय, मी एक सुवार्तिक आहे. कितीतरी जीवांना मी राज्यात पाठविले. त्याने म्हटले, तुझे नाव पुस्तकात सापडले नाही का? नाही. म्हणाले, म्हणून माझ्या न्यायालयात याचिका केली आहे का? हो महाशय, तुला न्याय मिळेल. मी तुझा न्याय माझ्या नियमांनी करीन.
आर्थर मेककॉय, did you ever tell a lie? He said, I thought I was a pretty good man when I stood in that light. He said, but in the presence of that light, I was a sinner. We'll all be that. You might feel secure now, but wait till you come there. How do you think it feels here when he's anointed? How little you can feel, what will it be at that white throne judgment?
Arthur McCoy, tu kadhi khote bolla ahes ka? To manala, mala vatte, त्या प्रकाशापुढे उभे राहण्यापर्यंत मी चांगला मनुष्य होतो, परंतु त्या प्रकाशाच्या उपस्थितीत मी एक पापी होतो. आपण सगळेच तसे असू. तुम्हाला आता सुरक्षित वाटत असेल, पण तेथे येईपर्यंत तुम्ही थांबा. तुम्हाला कसे वाटत असेल याचा विचार करा. जेव्हा तो अभिषेक करतो, तुम्हाला किती कमीपणाचे वाटेल. पांढऱ्या न्यायाच्या सिंहासनापुढे ते कसे असेल?
He said, did you ever tell a lie? He said, I thought I'd been truthful, but some little things I thought was little white lies, they become big and dark there. He said, yes, sir, I've told a lie.
तो म्हणाला, तू कधी खोटे बोललास काय? तो म्हणाला, मला वाटले मी सत्याने वागत होतो, पण काही छोट्या गोष्टी ज्या मला वाटत होत्या की त्या लहान खोटेपणाच्या स्वरूपात, जे तेथे मोठे व ठळक झाले होते. तो म्हणाला, हो महाशय, मी खोटे बोललो.
He said, did you ever steal? He said, I thought I'd been honest about it, never stole, but said in the presence of that light, I realized there's some deals that I pulled, it wasn't just right. He said, yes sir, I stole.
तो म्हणाला, तू कधी चोरी केली का? तो म्हणाला, मला वाटत होते की खूप प्रामाणिक होतो आणि कधी चोरी केली नाही, परंतु त्या प्रकाशाच्या उपस्थितीत मला जाणीव झाली की तेथे काही व्यवहार होते जे मी खेचले, जे योग्य नव्हते. तो म्हणाला, हो महाशय, मी चोरी केली.
My judgment is just about ready to hear his sentence depart into everlasting fire which is prepared for the devil and his angels. That every bone was coming apart. That I heard the sweetest voice I ever heard in my life.
तो म्हणाला, आणि तो त्याची शिक्षा ऐकण्यास तयार होता. त्या न विझणाऱ्या अग्नीत जा जी सैतान व त्याच्या दूतासाठी तयार केली होती. प्रत्येक हाड सुट्टे होत होते. तो म्हणाला, मी एक अतिशय मधुर वाणी ऐकली जी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती. जी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती. जेव्हा मी पाहण्यास वळालो, मी एक मधुर चेहरा पाहिला. मधुर, माझ्या आईच्या चेहऱ्यापेक्षा मधुर. मधुर वाणी, माझ्या आईने आजपर्यंत अशी मधुर हाक मारली नाही.
But down on earth he stood for me. So now I stand in his place.
मी आजूबाजूला पाहिले. मी एक वाणी ऐकली. म्हणाली, पित्या, हे खरे आहे. तो खोटे बोलला आहे आणि तो प्रामाणिक नव्हता, पण खाली पृथ्वीवर माझ्यासाठी उभा राहिला. आता मी त्याच्या जागी उभा राहीन.
That's what I want to happen there. I want to stand for him now. That when that time comes, he stood in my place. Let's read from Genesis 22, 15th, 16th, 17th, and 18th verses.
तेथे हेच घडावे अशी माझी इच्छा आहे. मी आताच त्याच्यासाठी उभा राहू इच्छितो, यासाठी की जेव्हा ती वेळ येईल तो माझ्या जागी उभा राहील. आपण उत्पत्ती अध्याय 22:15-16, 17 आणि 18 वचन वाचूया.
And the angel of the Lord called unto Abraham out of heaven the second time and said, By myself have I sworn, saith the Lord. For because thou hast done this thing, and hast not withheld thy son, thy only son.
आणि परमेश्वराच्या दूताने आकाशांतून अब्राहमाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले आणि म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही.
That in blessing I will bless thee, multiplying I will multiply thy seed as the stars of the heaven and as the sand which are by the seashore. And thy seed shall possess the gate of his enemy.
यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशांतील ताऱ्या इतकी समुद्र तिरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करीन.
And in thy seed shall all the nations of the earth be blessed, because thou hast obeyed my voice. Let us pray.
तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. आपण प्रार्थना करूया.
Heavenly Father, take the text now, Lord, and minister to us. May the Holy Spirit carry the words, Lord, right out to every heart that would meet our expectations this afternoon. For they are great, Lord, and you told us to ask the abundance that our joys might be full. We ask it in Jesus' name. Amen.
स्वर्गीय पित्या, हा लेख तुझ्या हाती घे. प्रभू आणि आमच्यावर राज्य कर. प्रभू, तुझा पवित्र आत्मा ही वचने थेट प्रत्येकांच्या अंतकरणात पोहोचवो. प्रभू, तुझी वचने महान आहेत. या दुपारी ती आमच्या अपेक्षा पूर्ण करोत. आणि तू म्हटलेच की तुम्ही भरभरून मागा, यासाठी तुमचा आनंद परिपूर्ण होवो. आम्ही हे येशूच्या नावाने मागतो. आमेन. तुम्ही बसू शकता.
I should call this a text for a few moments. My voice is weak, so that's the reason I have to stand by the microphone. I know there's a rebound, but you suffer if a little... I want to call it possessing the gates of the enemy after trial.
मी या लेखाला नाव देऊ इच्छितो काही क्षणांसाठी. माझा आवाज कमजोर आहे म्हणूनच मला माईकच्या जवळ उभे राहावे लागत आहे. मी यास नाव देऊ इच्छितो परीक्षेनंतर शत्रूंची नगरे हस्तगत करील.
Our scene opens at one of the most marvelous scenes. And Abraham, you know that Abraham is the father of the faithful. And the promise is made to Abraham.
आपल्या दृश्याची सुरुवात एक फार आश्चर्यकारक घटनेने होते जी अब्राहमाच्या जीवनात घडते. तुम्हाला ठाऊक आहे की अब्राहम हा विश्वासणाऱ्यांचा पिता आहे आणि वचन अब्राहमाला देण्यात आले होते.
Heirs with him through Christ is the only way we receive the promise. It's through Abraham.
आणि ख्रिस्ताद्वारे जे त्याचे वारस आहेत आपल्याला वचन केवळ अब्राहमाद्वारे मिळाले आहे.
Abraham was just an ordinary man, but he was called of God and he was faithful to that call. When God spoke to him, Abraham never one time doubted that voice. He stayed right with it. No matter what the difficult was, he stayed right with it.
आता अब्राहम हा साधारण मनुष्य होता, परंतु देवाने त्याला पाचारण केले होते आणि त्या पाचारणास तो विश्वासू राहिला होता. जेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला, अब्राहमाने एकदाही देवाच्या शब्दावर अविश्वास केला नाही. तो त्याच्याशी प्रामाणिक राहिला. त्यात कितीही अडचणी आल्या तरी तो त्याच्याशी प्रामाणिक राहिला.
And then he was promised a son, and he waited 25 years to receive that son, calling anything contrary to it as though it wasn't so. And in this son, all the families of the earth was to be blessed. And the patriarch was faithful to his call and the promised word.
आणि देवाने त्याला पुत्र देण्याचे वचन दिले आणि त्याने तो पुत्र मिळेपर्यंत 25 वर्षे वाट पाहिली. त्याच्या विरुद्ध काहीही बोलणे नव्हते. आणि या पुत्रामध्ये पृथ्वीची सर्व कुळे आशीर्वादित होणार होती. आणि हा आदरणीय वृद्ध पुरुष त्याच्या निवडीशी व अभिवचनाशी विश्वासू होता.
He was an example of what we should be. Now we being dead in Christ, we are Abraham's seed.
तो आपल्याकरिता एक आदर्श होता. आपण जे ख्रिस्तामध्ये मृत होतो, आपण अब्राहमाचे बीज आहोत.
Now there was two seed of Abraham. One of them was natural seed, the other was a spiritual seed. One of them was natural by his flesh. The other was a seed of his faith. The faith that we also might be Abraham's seed by the promised word.
आता तेथे अब्राहमाचे दोन बीज होते. एक नैसर्गिक बीज, दुसरे आत्मिक बीज. त्यांतील एक नैसर्गिक होते देह स्वभावानुसार, दुसरे विश्वासाचे बीज. विश्वास, आपण ही अभिवचनाद्वारे अब्राहमाचे संतान होऊ शकतो.
And now after he had been tried for 25 long years, and instead of growing weaker, he grew stronger. See, if it didn't happen the first year, the next year it would be a greater miracle, because it was 2 years old.
आणि तो 25 वर्षाचा मोठा काळ प्रयत्न करीत होता. आणि अविश्वासाने दुर्बळ होण्याऐवजी तो विश्वासाने सबळ झाला. पहा, जर पहिल्या वर्षी झाले नाही तर पुढच्या वर्षी होईल, तर मोठा चमत्कार होईल, कारण 2 वर्षे झाली होती.
And he piled those years up as he got older and his body died out. The wombs of Sarah, the womb it got was unfertile, and therefore his strength was gone, and there was it's totally impossible.
आणि वर्षे जात होती, त्याचे वय वाढत होते, आणि शरीर निर्जीव झाले. सारेचे गर्भाशय निर्जीव झाले होते आणि त्यामुळे त्याची शक्ती निघून गेली होती आणि तेथे ते पूर्ण अशक्य भासत होते.
Did you ever think what God did there? See, he never so much as just made her womb fertile. For remember, if he did that, then remember, if he did that, they didn't have these health and hygiene bottles then, they had to give the babies milk from the cow. See, he also had to, her milk veins was dried up. So he couldn't, there had to be something happen.
तुम्ही कधी विचार केला आहे का की देवाने तेथे काय केले? पहा, त्याने तिचे गर्भाशय सजीव केले. जर त्याने असे केले तर तेथे त्या दिवसांत आरोग्याची आणि बाटल्या स्वच्छ करण्याची सोय नव्हती. आणि बाळाला देण्यासाठी गायीचे दूध नव्हते. तिच्या दुधाच्या शिराही सुकल्या होत्या. तेथे काहीतरी होणे आवश्यक होते.
Then look at a woman 100 years old to go into labor. Her heart wouldn't have stood it. It's hard now for a woman 40 years old to do it. Her heart couldn't have stood it.
त्या स्त्रीकडे पहा, 100 वर्षे वयाची, जिला प्रसूती वेदना होणार होत्या, तिची हृदय हे सहन करू शकत नव्हते. ते एका 40 वर्षाच्या स्त्रीसाठीही कठीण असेल. तिचे अंतकरण हे सहन करू शकत नव्हते.
So, you know what he did? If you'll notice, now I know many might disagree. If this is all right to make this statement, see, it would be just my own thinking.
म्हणून तुम्हाला माहित आहे देवाने काय केले? जर तुम्ही बारकाईने पाहाल, मला ठाऊक आहे की कित्येक जण या बाबतीत असहमत असाल. जर ते सत्य आहे तर असे बोलणे योग्य होईल का? पहा, हे माझे स्वतःचे विचार आहेत.
See, the Bible is a supernatural book. It's written so that it's hid from the schools, theologians. How many knows that? Jesus thanked God. He said, I thank thee, Father, thou hast hid it from the wise and prudent and reveal it to babes such as would learn.
पहा, बायबल हे एक अद्भुत पुस्तक आहे. हे ज्ञानी आणि विचारवंतांपासून गुप्त ठेवण्यात आले. हे किती जणांना माहीत आहे? येशूने देवाचे आभार मानले. तो म्हणाला, पित्या, मी तुझे आभार मानतो, तू या गोष्टी ज्ञानी आणि विचारवंतांपासून गुप्त ठेवल्या आणि आमच्यासारख्या बाळकांस प्रकट केल्या.
इट्स अ बुक ऑफ लव्ह. When the love of God comes into the heart, then you fall in love with God, then He reveals Himself. The Bible, meaning the interpretation of the Bible, is God Himself interpreting in His promises. But the Bible is written between the lines.
हे प्रेम पुस्तक आहे. जेव्हा देवाचे प्रेम तुमच्या अंतकरणात येते, तेव्हा तुम्ही देवाच्या प्रेमात पडता. तेव्हा तो स्वतःच तुम्हाला प्रकट करीतो. पवित्र शास्त्राचा अर्थ, पवित्र शास्त्राचा अर्थ म्हणजे देव स्वतः त्याची वचने तुम्हाला समजावून सांगतो. परंतु पवित्र शास्त्र हे दोन ओळींच्या मध्ये लिहिलेले आहे.
Now, like my wife, oh, she's the most wonderful woman in all the world. And I really love her. She loves me. So when I'm away from home, she'll write me a letter and say, Dear Bill, tonight I've just put the children to sleep. I've washed today and what all she done and so forth.
आता जसे माझी पत्नी आहे, ती संपूर्ण जगात सर्वात आश्चर्यकारक स्त्री आहे आणि मी खरेच तिच्यावर प्रेम करतो. ती माझ्यावर प्रेम करते. म्हणून जेव्हा मी घरापासून दूर असतो, ती मला पत्र लिहिते. म्हणते, प्रिय बिल, आता रात्री मी नुकताच मुलांना झोपविले. मी आज कपडे धुतले आणि सर्व जे तिने केले.
Now, she's saying that on the letter, but you see, I love her so much, and we're so much as being one, that I can read between the lines. I know what she wants to say, see, whether she tells me that or not, see, I know what she means because it's my love for her and my understanding.
आता ती हे सर्व पत्रात बोलत आहे, परंतु तुम्ही पहा, मी तिच्यावर इतके प्रेम करीतो आणि आम्ही एवढे एक झालो आहो की मी ओळींच्या मध्येही वाचू शकतो. मला ठाऊक आहे ती मला काय सांगू इच्छिते. पहा, तिने मला सांगितले अथवा सांगितले नाही, मला समजते की तिला काय सांगायचे आहे. कारण हे माझे तिच्यावरचे प्रेम आहे आणि माझा समजूतदारपणा आहे.
Well, that's why the Bible's wrote. See, the scholarship will go right over the top of it. You'll never get it. See, you've got to be in love with the word.
अशा प्रकारेच पवित्र शास्त्र लिहिले आहे. पाहिले, विद्वत्तेने या गोष्टी कळणार नाहीत. त्याला ओळखण्यासाठी तुमचे वचनावर व त्याच्यावर प्रेम असले पाहिजे. कळले?
Now in here, watch what he did. Now Abraham and Sarah was both old, well stricken, the Bible said. Now it wasn't just because they were just people live longer there. The Bible said that they were well stricken in age.
आता पहा, येथे त्याने काय केले. अब्राहम आणि सारा दोघेही वृद्ध वयातीत होती. बायबल सांगते, आता हे असे नाही की केवळ एकत्र खूप वर्षापासून राहत होते. बायबल असे सांगते, ते वृद्ध वयातीत होते.
Now notice, immediately after this angel appeared, we've been talking about, which was Elohim, God, and he said, told Abraham, I'm going to visit you according to the time of life. Now watch, all down through, they were a type of the church, all the way through.
आता पहा, यानंतर लगेच हा दूत आला, आपण ज्याच्याविषयी बोलत होतो, जो एलोहिम परमेश्वर होता, आणि तो अब्रामाला म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईन. हे सर्व नीट पहा, ते सर्व प्रकारे मंडळीचे दर्शक होते.
Now look, here's what happened. Now he just didn't patch Sarah up and patch Abraham up. He turned them back to a young man and woman. Now that may seem strange, but now watch the rest of the Word and put it together. The Word is inspired. You have to be inspired with the Word.
आता पहा येथे काय झाले. त्याने फक्त सारेला ठिगळ लावले नाही आणि अब्रामासही ठिगळ लावले नाही. त्याने त्यांना पुन्हा तरुण पुरुष आणि स्त्री केले. हे जरा विचित्र वाटते, परंतु आता राहिलेल्या वचनांकडे पाहूया. वचन उत्तेजना देणारे आहे आणि तुम्ही वचनाद्वारे उत्तेजित झाले पाहिजे.
I remember, immediately after that, immediately after the appearing of this angel, I can just see that gray hair of Sarah, little grandma with a shawl over her shoulder and a little dust cap, holding a stick going around, me having pleasure with my Lord and him old too. See?
लक्षात घ्या, दूत आल्यानंतर लगेचच मी पाहू शकतो की ती पांढऱ्या केसांची सारा, लहान आजी, तिच्या खांद्यावर एक शाल घेतलेली आणि लहान धूप टोपी, हातात काठी घेऊन आजूबाजूला फिरणारी, मी जक्क म्हातारी झाली आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय.
And here was Abraham, this long beard, holding on a stick as he was, well stricken in age. And I see the next morning, his shoulders begin to straighten up, the hump come out of his back. Her hair began to turn. They went back to a young man and woman.
पहा, आणि तेथे अब्राहम होता, मोठी दाढी असलेला, हातात काठी धरलेली, कारण तो वयातीत झाला होता. आणि मी बघतो, दुसऱ्या सकाळी त्याचे खांदे मजबूत होऊ लागले, पाठीतले कुबड नाहीसे झाले, तिचे केस बदलायला सुरुवात झाली, ते तरुण व तरुणी झाले.
Just showing what he's going to do to the royal seed of Abraham. When we're changed in a moment, in a twinkling of an eye, and be caught up together.
हेच दाखवित होता की तो अब्राहमाच्या राजकीय बीजांबरोबर तो काय करणार आहे. पहा, जेव्हा आपणही डोळ्याचे पाते लवते ना लवते, तोच क्षणात निमिषात बदलले जाऊ आणि अंतराळात घेतले जाऊ.
Watch what happened. Now let me prove this to you. Now they've taken a trip from that place they were at, there at Gomorrah, and went all the way to Gerar, down in the Philistine land. Did you notice? Mark it on the map how far it is. What a journey for an old couple of that age.
पहा काय झाले, हे मला तुम्हाला सिद्ध करून दाखवू दे. मग ते तेथून प्रवास करीत ते गमोरा येथे होते, गरार येथे गेले, खाली पलिश्ती देशात. तुमच्या लक्षात आले का? नीट नकाशाकडे पहा, ते किती लांब आहे. मोठा प्रवास एका वृद्ध वयांच्या जोडप्यांसाठी.
Then besides that, in the Philistine land there was a young king by the name of Amalek. And he was looking for a wife. And he had all those beautiful Philistine girls. But when he seen Grandma, he said she's fair to look upon. And he fell in love with her and wanted to marry her. She was beautiful. See? She turned back to a young woman.
आणि त्याशिवाय त्या पलिस्ती देशात तेथे अभिमलेख नावाचा एक तरुण राजा होता. तो पत्नीच्या शोधात होता आणि तेथे खूप सुंदर पलिस्ती मुली होत्या. पण जेव्हा त्याने आजीला पाहिले, तो म्हणाला, ती दिसण्यात फार गोरी आहे. आणि तो तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याला इच्छा झाली. हे बरोबर आहे. ओ पहा, ती सुंदर होती. तिचे एका तरुण स्त्रीमध्ये रूपांतर झाले होते.
God made her a new creature, and she had to raise this child.
पहा, तिला ते संतान आणायचे होते म्हणून तसे होणे गरजेचे होते. देवाने तिला नवीन उत्पत्ती केली आणि तिला हे मूल वाढवायचे होते.
And remember, Abraham, his body is good as dead, and Sarah died when Abraham was, Isaac was 45 years old, I believe. When Sarah died, and Abraham married another woman and had seven sons besides the daughters after that.
आणि लक्षात घ्या, अब्राहम त्याचे शरीर मृत झाले होते आणि सारा मरण पावली तेव्हा इसहाक 45 वर्षाचा होता. मी विश्वास करीतो तेव्हा सारा मृत्यू पावली आणि त्यानंतर अब्राहमाने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले आणि त्याला 7 मुलगे व आणखी मुली झाल्या. आमेन.
See, read between the lines. It's a type. It shows there what he's going to do to all the children of Abraham. Just we're nearing it right now. So our stooped shoulders and everything don't make any difference, friends. Our gray hairs and whatever it is, it doesn't matter now. Don't look back. Let's look forward to what we're coming to.
पहा, ओळींच्या मध्ये वाचा. ती एक छाया आहे. हे दाखविते की तो सर्व अब्राहमांच्या संतानांबरोबर काय करणार आहे. आपण त्याच्या फार जवळ आहो, म्हणून आपले वाढलेले खांदे आणि सर्व गोष्टी यांनी काही फरक पडत नाही. मित्रांनो, आपले पांढरे केस आणि काहीही असो, त्याने काही फरक पडत नाही. आपण मागे पाहत नाही, तर आपण पुढे पाहूया आपल्यासाठी काय ठेवले आहे.
And remember, this sign that we're seeing was the last sign that Abraham and his Sarah saw before the promised son come into existence. We believe we're at that hour.
आणि लक्षात घ्या, हे चिन्ह जे आपण पाहत आहोत ते शेवटचे चिन्ह जे अब्राहम आणि साराने पाहिले अभिवचनाची संतती येण्या अगोदर. आम्ही विश्वास ठेवतो की आम्ही त्याच वेळेत राहत आहोत.
The patriarch, after this boy being born, could you imagine Isaac about 12 years old, lovely little curly-haired boy, little brown eyes? I'd imagine how that mother felt. Beautiful young woman, and so in his father.
तो आदरणीय कुटुंब प्रमुख. या मुलाच्या जन्मानंतर तुम्ही कल्पना करू शकता, इसहाक जवळजवळ 12 वर्षाचा लहान गोड कुरळ्या केसांचा मुलगा, भुऱ्या डोळ्यांचा. मी कल्पना करू शकतो की त्या आईला कसे वाटले असेल. सुंदर तरुण स्त्री आणि तसेच आणि त्याचे वडील.
And one day God said, now for an example, we're way off, the hours is to come, I've made you a father of nations to this boy, but I want you to take this boy up on the top of the mountain that I'll show you. Don't you kill him up there for a sacrifice.
आणि एके दिवशी देव म्हणाला, उदाहरणाखातीर आपण जी वेळ येणार आहे त्यापासून लांब आहोत. मी या लेकराद्वारे तुला राष्ट्रांचा पिता केले आहे, परंतु माझी इच्छा आहे की या मुलाला तू, मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याची होमार्पण कर.
Could you imagine that? Now you've never been asked to go to a test like that. He doesn't do that now. That was examples, shadows.
तुम्ही याची कल्पना करू शकता? तुम्हावर अशा प्रकारच्या परीक्षेस कधीही तोंड द्यावे लागले नाही. तो हे आता करीत नाही. ते उदाहरण छायारूप आहे.
Did Abraham fear? No, sir. Abraham said this, I'm fully persuaded that he's able to raise him up from the dead, for I received him as one from the dead.
अब्राहम भ्याला का? नाही महाशय. अब्राहम हे म्हणाला, मला पूर्ण ठाऊक आहे की तो त्याला मेलेल्यांतून उठविण्यास समर्थ आहे, कारण मी त्याला मेलेल्यांतून स्वीकारले आहे.
In effect, commandment of God told me to do this, and I've stayed true to it, and it paid off to have given me the son. God's able to raise him from the dead, from which I received him as a figure.
आणि जर देवाने मला हे करण्याची आज्ञा दिली आहे आणि मी त्यासंबंधी निष्ठेने राहिलो आहे आणि ती पाळली आहे, ज्याने मला तो पुत्र दिला देव त्याला मेलेल्यांतून उठविण्यास समर्थ आहे, ज्याच्याकडून मला तो मिळाला आहे. हे दर्शक होते.
Oh my friends, if God give you Pentecostals the Holy Ghost speaking in tongues, how much more are you to believe his healing power and his goodness and mercy?
Oh, माझ्या मित्रा, जर देव तुम्हा पेंटिकॉस्टल्सना पवित्र आत्मा देतो, अन्य भाषा बोलण्याचे दान देतो, तर तुम्ही त्याच्या आरोग्य सामर्थ्यावर आणि त्याच्या चांगुलपणावर आणि दयेवर किती विश्वास ठेवला पाहिजे.
He did that against all the theologians in the country. They said it couldn't be done, but God did it because he promised it. Then stand by your gun. your word, your sword. Believe the word of God. God said so, and that settles it.
जर त्याने हे केले आहे, देशांतील सर्व देवविषयक ज्ञानी त्याच्या विरुद्ध असतील. ते म्हणाले, ते हे करूच शकत नाही. पण देवाने हे केले, कारण त्याने ते वचन दिले आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. देव हे बोलला आहे आणि तेच अंतिम सत्य आहे.
When I was on patrol, I walked 30 miles every day through the wilderness. And we got gasoline feet, so to speak.
पहा, तेथून त्याला घेऊन गाढवावर 3 दिवसांचा प्रवास होता. आता मी चालू शकतो. जेव्हा मी कामावर असतो व टेहळणी देत असतो, मी रोज जंगलांतून 30 मैल चालतो. आणि आमच्याकडे इंधन नसते तर आम्ही एवढे लांब पावलाने चाललो नसतो. मला हे सांगायचे आहे.
But that man, only way their transportation is either ride a donkey or walk. And he went 3 days' journey from where he was and then lifted up his eyes out in the wilderness and saw the mountain far off.
परंतु त्यांच्याकडे वाहतुकीचा केवळ मार्ग एक तर गाढवावर किंवा चालून असे. आणि जेथे तो होता तेथून 3 दिवसाचा प्रवास केला. आणि तिसरे दिवशी त्याने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली जंगलात. आणि पाहिले तो डोंगर दूर होता.
He took Isaac and bound his hands, which we all know in Genesis 22, here's the type of Christ, led him up the mountain, bound, like Jesus was led up the mountain, Mount Calvary, type of God giving his son, of course.
त्याने इसाकाला घेतले आणि त्याचे हात बांधले, जे आपण सर्वांना ठाऊक आहे. उत्पत्ती 22 मध्ये हे आहे. हे ख्रिस्ताला दर्शविते. त्याला डोंगरावर नेले बांधून, जसे येशूलाही डोंगरावर नेण्यात आले कलवरी डोंगरावर. हे देवाला दर्शविते, ज्याने आपल्या पुत्राला दिले.
But when they got up there and he was obedient, Isaac began to get kind of suspicious. He said, Father, here is the wood, here is the altar, here is the fire, but where is the sacrifice?
परंतु जेव्हा ते तेथे वर गेले आणि तो आज्ञाधारक होता, तेव्हा इसहाकाला थोडीशी शंका यायला सुरुवात झाली. तो म्हणाला, बाबा पहा, विस्तव लाकडे आहेत, पण होमारपणासाठी कोकरू कुठे आहे?
Abraham, that knowing in his mind, yet the word of God standing out there, he said, My son, God is able to provide for himself a sacrifice. He called the place Jehovah Jireh.
आणि अब्राहम, ज्याला याविषयी कल्पना होती, तरी ते देवाचे वचन कायमस्वरूपी होते. तो म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. त्याने त्या ठिकाणाचे नाव यहवे इरे ठेवले.
And when he bound his son, his obedient to death, laid him up on the altar, pulled the knife out of the sheath, and started to take the life of his own son. And when he did, something caught his hand and said, Abraham, stay your hand. And at that time, a ram bladed behind him with his horns hooked in the wilderness.
आणि जेव्हा त्याने त्याच्या मुलाला बांधले, तो मरण्यासाठी तयार होता. त्याने त्यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले, हात पुढे करून सुरा काढला आणि स्वतःच्या मुलाचा जीव घेण्यास पुढे सरला. आणि जेव्हा हे त्याने केले, कशाने तरी त्याचा हात पकडला आणि म्हणाला, अब्राहम, तू मुलावर आपला हात चालवू नको. आणि त्याच वेळेस आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला.
Where did that ram come from? Remember, the country's full of lions and wolves and jackals and that sheep devouring beast.
कधी तुम्ही विचार केला आहे का, तेथे तो एडका कुठून आला? लक्षात घ्या, तो देश सिंह आणि लांडगे आणि कोळले आणि मेंढी यांना खाणाऱ्या हिंस्त्र श्वापदांनी भरलेला होता.
And how far back from civilization was he? And then up on top of the mountain where there's no water. And he picked up the stones all around to make the altar. Where did that ram come from?
आणि तो लोकवस्तींपासून कितीसा दूर होता. आणि डोंगरावर, जेथे कुठेही पाणी नव्हते. आणि त्याने वेदी तयार करण्यासाठी आजूबाजूचे दगड उचलले. तेथे तो एक एडका कुठून आला?
See? But it wasn't a vision. He killed the ram. It had blood. What did he say? God is able to provide for himself a sacrifice.
पहा, परंतु तो दृष्टांत नव्हता. त्याने एडक्याला मारले, त्यात रक्त होते. तो काय म्हणाला? देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.
How are you going to come out of that chair? How's that spastic child going to get well? Or you from that chair? You from there? You with the heart trouble? Whatever's the matter? God is able to provide for himself.
तू त्या खुर्चीपासून कसा निघशील? तो अकार्यक्षम मुलगा कसा बरा होईल? किंवा तू त्या खुर्चीपासून, तू तेथून जो तू हृदयविकाराने पीडित आहेस, काहीही असो, देव स्वतः सर्व काही पुरविण्यास समर्थ आहे.
Abraham believed it. The patriarch stayed true to the promise. And he gave the promise that your seed, because you believe my word, and regardless of what the circumstance, your seed shall possess the gate of its enemy.
अब्राहमाने हा विश्वास ठेवला. तो आदरणीय पुरुष वचनाला सत्याने धरून राहिला आणि त्याने अभिवचन दिले की तुझी संतती, कारण तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि कोणत्याही परिस्थितीची पर्वा न करता तुझी संतती आपल्या शत्रूंची फाटक हस्तगत करतील.
Why? Every enemy that come up as a figure against Abraham, the enemy of she's too old, I'm too old, all this and everything else, he still stayed right true to that promise.
का प्रत्येक शत्रू जो त्याच्या विरुद्ध उभा राहिला, हा शत्रू जसे दर्शकाच्या स्वरूपात, ती खूप वृद्ध झाली आहे, मी खूप वृद्ध झालो आहे, असे सर्व आणि सर्व इतर गोष्टी, तरीही तो वचन सत्याने धरून राहिला.
Now, man that possesses that faith still will take God's word regardless of circumstances. Now, if you can't do that, then you're not Abraham's seed. That's the faith that Abraham had. You see.
आता मनुष्यांकडे जेव्हा असा विश्वास असतो, तो इतर परिस्थितीकडे न पाहता देवाचे वचन धरून राहील. जर तुम्ही ते करू शकत नाही, तर तुम्ही अब्राहमाची संतती नाहीत. तोच विश्वास जो अब्राहमाकडे होता, त्याच्या संततीकडेही असेल.
The promise of Abraham was that his seed, now his royal seed also, as I told you a while ago. And this seal that he gave Abraham was a seal of promise. And the royal seed, according to Ephesians 4:30, is sealed by the Holy Ghost after they have stood the test. Try to think of it.
अब्राहमाकडे त्याच्या संततीचे वचन होते, त्याची राजाची संतती, जसे मी तुम्हा अगोदर सांगितले. आणि ही मोहर जी त्याने अब्राहमाला दिली, ती वचनाची मोहर होती आणि ती राजाची संतती. इफिसच्या पत्रात 4:30 30 वचनाप्रमाणे पवित्र आत्म्याच्या योगे मुद्रित केली आहे. जेव्हा ते परीक्षेत उतरले, याविषयी विचार करण्याचा प्रयत्न करा.
Many think they got the Holy Ghost. Many claim to have the Holy Ghost. Many can show many evidences and signs of it, but still, if it can't stay with this word, it's not the Holy Ghost. You believe every word. Then you're sealed after the test.
कित्येकांना वाटते की त्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे. कित्येक पवित्र आत्मा असण्याचा दावा करीतात. कित्येक त्याविषयीचा पुरावा व चिन्हे दाखवितात. परंतु जर ते वचनाला धरून राहू शकत नाही, तर तो पवित्र आत्मा नाही. पहा, जर तुम्ही प्रत्येक वचनावर विश्वास ठेवता, तर कसोटीनंतर तुम्ही मुद्रित झालेले आहात.
When we believe every promise in the Word, then we are sealed by the Spirit to confirm the promise. That's what Abraham, where he did it.
जेव्हा आपण प्रत्येक वचनावर विश्वास ठेवतो, तर तुम्ही आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. ते वचन प्रस्थापित करण्यासाठी तेच अब्राहमाने केले, अशा प्रकारे त्याने केले.
Then and then only have we the right to possess the gates of our enemy. You cannot do it until first you become that seed.
आणि मगच फक्त आपल्याला शत्रूंची नगरे हस्तगत करण्याचा अधिकार मिळतो. ते तुम्ही करू शकत नाही जोपर्यंत पहिल्याने तुम्ही त्याची संतती होत नाही.
Remember, in the Bible, I spoke on it at Houston or somewhere the other, I mean Dallas, the token.
लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रात या विषयावर मी हस्टन किंवा कुठेतरी बोललो आहे, मला वाटते दलास येथे, चिन्ह या विषयावर. पहा, इस्रायलात यहुदी दाखवू शकतो की तो सुनतेमुळे यहुदी आहे, पण देव म्हणतो जेव्हा मी रक्त पाहतो आणि रक्त तुमच्यासाठी चिन्ह असेल.
The life that was in the blood could not come on the worshiper because, well, it was the animal's life. It was only a shadow coming up to the real life. Then the chemistry, the blood itself had to be read upon the door, in the post of the door.
जे जीवन रक्तात होते ते उपासकांची पापे दूर करण्यास समर्थ नव्हते, कारण ते पशूंचे रक्त होते. तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचे नियमशास्त्रात छाया आहे. तर रक्त स्वतः ते लाल दरवाजावर व दार बाह्यावर असले पाहिजे.
Apply Bahasaph, which is just a common weed showing that you don't have to have some super faith. You just have to have the faith you got like you have to start your car, come to church.
एजोबाने लावणे जी एक रानटी औषधी वनस्पती आहे, ती दर्शवित आहे की तुमच्यात खूप मोठा विश्वास असण्याची गरज नाही, तुमच्यामध्ये एक साधा विश्वास, जसा तुमची गाडी चालू करण्यासाठी किंवा मंडळीत येण्यासाठी लागतो तो. पाहिलं, खूप लोक विचार करतात की त्यांच्याकडे काहीतरी असणे, परंतु तसे नाही. एक सामान्य विश्वास, रक्त लावण्यासाठी वचन ऐका आणि वचनावर विश्वास ठेवा, ते उपयोगात आणा, हेच सगळं काही आहे.
Just pick up weeds anywhere there in Palestine with hyssop. There's a little weed growed out of the cracks of the walls and around. Dip it in their blood and put it on the lintel and the doorpost.
फक्त रानटी वनस्पती घ्या जी पलिस्तीमध्ये कुठेही सापडत असे, ती एजोब होती. लहान रानटी वनस्पती जी भिंतींच्या भेगांमध्ये उगवते आणि सभोवताली ती रक्तात बुचकळून ते रक्त चौकटीवर आणि दार बाह्यावर लावित होते.
And remember, I don't care how much they were in the covenant, how much the Jew could show he was circumcised, how good a person he was, all the covenant was annulled unless the token was there. When I see the blood alone.
आणि लक्षात घ्या, मी या गोष्टींची पर्वा करीत नाही की ते करारामध्ये होते. यहुदी किती दर्शवितो की तो सुनता झालेला आहे, तो किती चांगला व्यक्ती होता. संपूर्ण करार रद्द होतो जर तेथे चिन्ह नसेल तर. जेव्हा मी रक्त पाहिन, फक्त रक्त.
Now the blood, now the token is not the chemistry of the blood of Christ, because it was shed thousands of years ago.
तर आता रक्त आता चिन्ह आहे, पण चिन्ह हे रसायनशास्त्र नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे रसायनशास्त्र आहे, कारण हजारो वर्षा अगोदर ते सांडले गेले.
But you see where there had to be the chemistry there, the life in the animal couldn't come up on the human because the life of the animal doesn't have a soul. Animal does no right from wrong. It's the human being that has the soul.
परंतु तुम्ही पहा, तेथे जे रसायनशास्त्र होते, प्राणी मात्रांचे जीवन मनुष्यांवर येऊ शकत नव्हते, कारण प्राणी मात्रांच्या जीवनात जीव नव्हता. प्राणी मात्रांना चांगले व वाईट याची जाण नाही. तो मनुष्य आहे ज्यात जीव आहे.
Now, but when Jesus, the Son of God, virgin born, shed his blood, the life that was in that blood was God itself. The Bible said we are saved by the life, the blood of God. Not the blood of a Jew, not the blood of a Gentile, but the life of God.
परंतु जेव्हा येशूने, जो देवपुत्र कुमारीपासून जन्मलेला त्याचे रक्त सांडले, त्या रक्तात ते जीवन होते, ते स्वतः देवाचे होते. पवित्र शास्त्र सांगते आपले तारण त्या जीवनाद्वारे देवाच्या रक्ताद्वारे झाले आहे. यहुदी लोकांच्या रक्ताने नव्हे, परराष्ट्रीयांच्याही रक्ताने नव्हे, तर देवाच्या जीवनाद्वारे.
God created this blood cell. Virgin born. She never knew no man. Neither did the egg come from her.
देवाने ही रक्तपेशी तयार केली. कुमारिकेपासून जन्म पावलेला तिला पुरुष ठाऊक नव्हता, किंवा तिच्यापासून अंडाशयही आले नव्हते.
I know many of you people want to believe the egg did. The egg can't be there without a sensation. What would God do then? He created both egg and blood cell. And that was the tabernacle of God, holy. I will not suffer my holy one to see corruption.
हे मला ठाऊक आहे, लोक विश्वास करू इच्छितात की अंड्याने केले. संवेदनेशिवाय अंडे तेथे निर्माण होऊ शकत नाही. मग देवाने काय केले असेल तेथे पहा. त्याने अंडे आणि रक्तपेशी दोन्हीही निर्माण केले. ते देवाचे तात्पुरते व पवित्र निवास मंडप होते. मी माझ्या भक्तांना कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. पहा, अंडे कुठून आले. त्यांचा जीव अधोलोकात सोडणार नाही. त्याचे शरीर पवित्र होते. ओ, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही स्वतःला कसे काय ख्रिस्ती म्हणू शकता.
We are saved by the blood of God. That's where my faith is. Not walk out there in the blood of a prophet, not walk out there in the blood of an ordinary man or a teacher or a theologian. We walk there in the blood of God. God said so.
आपले तारण देवाच्या रक्ताद्वारे झाले आहे, तेथेच माझा विश्वास आहे. तेथे संदेष्टाच्या रक्ताद्वारे जाऊ शकत नाही, सामान्य मनुष्याच्या रक्ताद्वारे जाऊ शकत नाही, किंवा एक शिक्षक, एक देवविषयक ज्ञानात प्रवीण. आपण तेथे देवाच्या रक्ताद्वारेच जाऊ शकतो, असे देव बोलला.
He became human being. He changed his strand. He stretched his tent here with us and become one of us. He's our kinsman redeemer. He had to become kinfolks to us because that was the law. God became man. And dwelt among us.
तो मनुष्य झाला. त्याने त्याचे रूप बदलले. त्याने त्याचा तंबू लांब खेचला आपल्या बरोबर आणि आपल्यातील एक झाला. तो आपल्या जवळचा सोडवणूक करणारा झाला. त्याला आपल्या निकटचे व्हावे लागले, कारण तसा नियम होता. तो मनुष्य झाला व आमच्यामध्ये वस्ती केली.
नोटिस हाउ दॅट इन डूइंग दिस ही कमिंग फ्रॉम हिम वॉज गॉड द स्पिरिट. And that spirit becomes upon the believer. Therefore, the life that was in our sacrifice, we are identified by that same life.
लक्ष द्या, ते कसे झाले. हे करताना तो त्याच्यापासून आला. देव होता, त्याचा आत्मा, आणि तोच आत्मा विश्वासणाऱ्यावर आला. म्हणून जीवन जे आपल्या त्यागात होते, आपली ओळख त्याच जीवनाद्वारे होते.
How can they see the life of God moving amongst the people and call it an unclean thing? When that's our identification of our sacrifice.
तर ते देवाचे जीवन लोकांमधून दिसताना कसे पाहू शकतील आणि त्याला अशुद्ध म्हणू शकतील, जेव्हा तेच आपल्या बलिदानांनी आपली ओळख आहे.
He that believeth on me, the works that I do shall he also. His life returning upon the sacrifices we lay our hands upon it and identifying ourselves dead to our own thoughts.
जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जी कामे मी करीतो ती तोही करील, त्याचे जीवन बलिदानामधून पार येते. त्या बलिदानामधून, कारण आपण आपले हात त्यावर ठेवतो आणि स्वतःला आपल्या विचाराबद्दल मृत समजतो.
Then how can we let denominations push us into creeds and things and say we believe it? We are dead to those things. Paul said, none of these things bother me. For he was tied to an absolute Christ.
मग आपण संप्रदायांना आपणास त्या रीतिरिवाजांकडे आणि अशा गोष्टींकडे कसे वळवू देतो आणि म्हणतो आम्ही त्याचा विश्वास करतो आपण त्या गोष्टीसाठी मेलो आहोत. पॉल म्हणतो या गोष्टींची मी चिंता करीत नाही कारण तो संपूर्ण सत्याशी ख्रिस्ताशी बांधलेला होता.
Never true achievement is tied to an absolute. And my absolute is the word. And everybody else's that's really born of the spirit, their absolute is God's word. I'm tied to it.
आणि प्रत्येक खरे यश हे पूर्णतेशी बांधलेले असते आणि माझी पूर्णता म्हणजे वचन आहे आणि बाकी सगळे ते जे खरोखर आत्म्याने जन्मलेले आहेत त्यांचे संपूर्ण सत्य हे देवाचे वचन आहे. मी त्यास बांधलेलो आहे.
I laid my hands upon it. And it took my place. And I've identified myself with him. We knew that he promised to identify himself with us.
मी माझे हात त्याच्यावर ठेवले आहेत आणि त्याने माझी जागा घेतली आणि माझी ओळख त्याच्यातच आहे. आम्हाला माहित आहे की त्याने वचन दिले की त्याची ओळख आपल्याला देईल.
That brings genuine faith. Not your own faith, but his faith. Something that you don't control, he does it. Now notice, then and then only, when there is the promise made to you.
तो खरा विश्वास आणतो. तुझ्या स्वतःचा विश्वास नाही पण त्याचा विश्वास. अशी गोष्ट ज्यावर तुमचे नियंत्रण नाही तो ते करीतो. आता लक्ष द्या, तेव्हा आणि तेव्हाच फक्त जेव्हा ते अभिवचन त्याने तुम्हाला दिले आहे.
No matter how many churches you join, how many times you've been baptized, face forward, backward, any way you want to, until that seal is placed upon you, then you have no right to call yourself connected with your sacrifice.
तुम्ही किती मंडळ्यांत जाता याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. तुम्ही किती वेळा बाप्तिस्मा घेतला, तुम्ही पुढे मागे, तुम्हाला ज्या मार्गाने जावेसे वाटते तेथे जा. जोपर्यंत तो शिक्का तुमच्यावर लावण्यात येत नाही मग तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार नाही की तुम्ही त्या बलिदानाशी जडलेले आहात.
What is the seal of God? Ephesians 4:30 says, grieve not the Holy Spirit of God, whereby you are sealed until the day of your redemption. Amen. Not from one revival to another, but eternally sealed.
Amen.
Until the day that you're redeemed back.
आणि देवाचा शिक्का काय आहे? इफिस करास पत्र 4:30 म्हणते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. एका संजीवनांतून दुसरीकडे जाण्याने नव्हे परंतु सार्वकालिक मुद्रित केले आहे मुक्तीच्या दिवसापर्यंत.
And remember, if you never was in God's thoughts, you'll never be with God. How many knows that he was a redeemer?
Amen.
Well then anything redeemed has to come back to where it fell from.
आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाच्या विचारात नसता तर तुम्ही देवाबरोबर कधी असणार नाही. किती जणांना ठाऊक आहे की तो मुक्तीदाता होता. तर मग ज्यांना मुक्ती मिळाली आहे त्यांचे पतन झाले होते तेथून परत त्यांना उभारणे आहे.
So if he came to redeem us, how could we was one time didn't have to be redeemed and we were all born in sin, shaped in iniquity, come to the world speaking lies.
तर तो आपल्याला मुक्ती देण्यास आला. जर एके वेळी आपली मुक्ती होण्याची गरज नव्हती आणि आपण सर्व पापात जन्मलो, दुष्कर्मात वाढलो, या जगात खोटे बोलीत आलो.
It shows that a real Christian is an attribute of God's taking before there was a world or a star or air or anything else.
ते हेच दाखविते की खरा ख्रिस्ती हा देवाच्या विचारांचा गुण विशेष आहे. हे जग किंवा तारे किंवा हवा किंवा कुठलीही गोष्ट होण्या अगोदर तो सार्वकालिक आहे आणि तो आम्हाला मुक्त करण्यास आला. तो देवाचा विचार आहे, शब्दांत बोललेला, प्रकट झालेला आणि पुन्हा त्याच्या विचाराकडे परत आणलेला.
Kinsman, Redeemer, that's the reason God himself had to become one of us. To redeem, nothing else could do it. An angel couldn't do it, nothing else. He had to come down and be tempted like we are to redeem us.
निकटचा मुक्तिदाता हेच कारण आहे की देव स्वतः आपल्यामधील झाला आपल्याला मुक्ती देण्यासाठी. ते दुसरे कोणी करू शकला नसता. एक दूत ते करू शकत नव्हता. दुसरं कोणीही नाही. त्याला खाली यावे लागले. आपल्यासारखा मोहात पडला आम्हाला मुक्ती देण्यासाठी.
Now the natural seed of Abraham. Let's check some of those natural seed and see if God kept his word with the natural seed, which was Isaac. Let's check some of the natural seed that believed the full promise of God and had no question.
आपण आता अब्राहमाची नैसर्गिक संतती पाहूया. आपण काही नैसर्गिक संततीचे परीक्षण करूया आणि पहा जर देवाने आपले वचन नैसर्गिक संततीसाठी पाळले जो इसहाक होता तर काही नैसर्गिक संततीचे परीक्षण करूया जिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि शंका बाळगली नाही.
I remember there were tens of thousands times multiplied thousands that was circumcised and everything else and still was not Abraham's seed.
आता लक्षात घ्या तेथे दहा हजारो पटीत लोक आहेत ज्यांची सुंता झाली आहे आणि इतर सर्व गोष्टी आणि तरी ते अब्राहमाचे संतान नाही. खचित कारण जो बाह्यतकारी यहुदी तो यहुदी नव्हे जो अंतरी यहुदी तो यहुदी होय. ते त्यांच्यातील कित्येक अपयशी ठरली अगदी अयशस्वी.
Look in the wilderness. They said we the day of the Passover are to drinking at the fountain St. John 6. There's all rejoicing. Jesus said, I'm that rock that was in the wilderness. I'm the bread that come from God out of heaven. If a man may eat thereof and not die.
पहा अरण्यात ते म्हणाले आम्ही वलांडणाच्या दिवशी किंवा खडकांतून पाणी पितेवेळी संत योहान 6 ते सगळे आनंद करीत होते. येशू म्हणाला मी तोच खडक आहे जो अरण्यात होता. स्वर्गांतून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरींतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. ते म्हणाले आपल्या पूर्वजांनी अरण्यात 40 वर्ष मांडणा खाल्ला. तो म्हणाला तरी ते प्रत्येक जण मेले.
That word and run and see what it means. Eternally separated. Yet they were Abraham's seed. Death means separation, annihilation. Completely destroyed. Annihilation. Jesus said they were dead. Every one of them, yet they were circumcised Jews.
Mele, to shabd ghya. Tyacha artha kay ahe te paha. Sarva kaalasathi vegle hone. तरी ते अब्राहमाची संतती होती. मृत्यू म्हणजे वेगळी होणे, संपूर्ण नाश पावणे, संपूर्ण नष्ट होणे, संपूर्ण नाश पावणे. येशूने म्हटले ते सर्व मेले प्रत्येक जण जरी ते सुंता केलेले यहुदी होते.
See, folks, just because we're Methodist, Baptist, Presbyterian, got a little confession, things like that, the devil bleeds just as much as we do.
पहा बिचारे लोक केवळ आम्ही मेथोडिस्ट बॅप्टिस्ट प्रेस्बिटेरियन आहोत पापांची कबुली केली आहे आणि अशाच काही गोष्टी. सैतान ही तसाच विश्वास करतो जितका आपण करतो.
But you've got to be identified with it. God's got to witness it to it by sealing with the Holy Spirit. No question of the word. If you say, well, that was for the other day, there's something wrong.
परंतु हे तुम्हाला कळले पाहिजे. देवाने त्याची साक्ष दिली आहे. त्याच्या पवित्र आत्म्याने मुद्रित करण्यायोगे वचनाविषयी शंका नाही. जर तुम्ही म्हणाला ते दुसऱ्या दिवसासाठी होते तर तेथे काहीतरी चुकीचे आहे.
What if a man come running and you told him the light was shining and he run down to the basin and said, I just refuse it. I just refuse it. There's no such a thing as light. I don't believe it. There'd be something wrong with that man. He'd be mentally upset. If he refuses its warm rays and its life-giving resource, there's something wrong with him, mentally.
काय होईल जर एखादा माणूस धावत आला आणि तुम्ही त्याला सांगितले प्रकाश चमकत आहे आणि तो खाली तळाशी धावत गेला, म्हणाला मी ते नाकारतो, मी ते नाकारतो, तेथे असा प्रकाश अशी काही गोष्ट नाही, मी यावर विश्वास ठेवित नाही, त्या माणसाबरोबर काहीतरी चुकीची आहे, तो मानसिकरित्या खालावलेला आहे. जर तो त्या उबदार किरणांना नाकारतो आणि त्या जीवन देणारा स्त्रोत, तर मानसिकरित्या तिथे काहीतरी चुकीची आहे. आणि जेव्हा मनुष्य देवाचे वचन पाहतो, त्याच्यापुढे नम्र होतो आणि त्याची ओळख घेतो आणि उघड संप्रदायाचे शिकवण सोडतो आणि पुन्हा घेतो, तेथे त्या माणसाबरोबर काहीतरी आत्मिकरित्या चुकीचे आहे, काहीतरी त्याच्याबरोबर चुकीचे आहे, तेथे आध्यात्मिकरित्या काहीतरी चुकीचे आहे. तो हे स्वीकारू शकत नाही, आंधळे आहेत आणि त्यांना हे माहीत नाही, न्यायाकडे जात आहेत आणि देव न्यायाधीश असेल.
Notice, when they did this, and these seeds now that did believe it, watch what happened. Let's check some of them. Now, Abraham's seed.
लक्षात घ्या, जेव्हा त्यांनी हे केले आणि ती संतती जिने विश्वास ठेवला, निरीक्षण करा काय झाले. आता त्यातील काही अब्राहमाच्या संततीचे परीक्षण करूया.
Let's take the Hebrew children. Because they stood true and wouldn't tolerate with image worship. They refused to bow down to an image that the king of the nation had made. It was made after a holy man too. The image of Daniel.
आपण इब्री मुले यांना पाहूया, कारण ते सत्याने उभे राहिले आणि मूर्तीपूजा सहन करू शकले नाहीत. त्यांनी राजाने स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालण्यास नकार दिला. ती मूर्ती एका पवित्र पुरुषाची दानियेलाच्या प्रतिरूपामध्ये केली होती.
Showed that the Gentile race was brought in on the false side of worshiping an image of a holy man. It goes out the same way when people be forced to worship images of people.
हे असे दर्शवित आहे की परराष्ट्रीयांत एक चुकीची प्रथा सुरू झाली, ती म्हणजे पवित्र पुरुषाच्या प्रतिरूपाची उपासना सुरू झाली. आजही तसेच चालत आहे. जेव्हा लोकांवर लोकांच्या प्रतिरूपाची उपासना करण्याचा दबाव आणला जाईल, ते प्रकटीकरणाने समजते, कारण दानियेल वचनाचे भाषण अनुवाद करू शकला, जो भिंतीवरील हस्तलेख होता. अशा प्रकारे ते आत आले आणि अशा प्रकारे ते बाहेर ही गेली. अशाच प्रकारे परराष्ट्रीयांत ते रूप प्रकट झाले.
Notice, they refused to do it. What did they do? They were Abraham's seed standing true to the word, and they possessed the gate of the enemy of fire. They did it. God's word's true.
पहा, त्यांनी ते करण्यास नकार दिला आणि त्यांनी काय केले, ते अब्राहमाची संतती वचनावर सत्याने उभे राहिले होते आणि त्यांनी शत्रूचे फाटक तो अग्नि हस्तगत केला.
Daniel tested for the worship of one true God. He was tested for that. And in the time of test, he stood the test.
दानियल एकच देवाला भजत असे म्हणून त्याची कसोटी घेण्यात आली. त्याची त्यासाठी कसोटी घेण्यात आली आणि या परीक्षेसमयी तो परीक्षेत खरा ठरला.
What did God do? It looked like the chips down for him, as we would say. And they didn't know what to do. They was going to feed him to the lions. But Daniel stayed true to the test of theirs, one true God.
Amen.
And he possessed the gate of his enemy. God closed the mouth of the lion.
आणि देवाने काय केले, हे असे दिसत होते जणू काही त्यांचा पराभव झाला असे आपण म्हणूया. आणि त्यांना माहीत नव्हते काय करावे, ते त्याला सिंहास खायला देणार होते. परंतु दानियल या परीक्षेत खरा उभा राहिला की तेथे फक्त एकच खरा परमेश्वर आहे. आणि त्याने शत्रूचे फाटक हस्तगत केले, देवाने सिंहाची तोंडे बंद केली होती.
Moses stayed true to the promised word before the false impersonators, Jabesh and Jabesh, in the test.
मोशे ही खोटे मांत्रिक जादूगार यान्नेस आणि याब्रेस यांच्या समोर परीक्षेच्या समयी सत्याने अभिवचनावर उभा राहिला.
Look, God had met him a supernatural. Told him to go do these things, show these signs, and each sign would have a voice. Moses went right down, this is true as he knows. He threw down the sticks and it turned into a serpent. You know what happened? Here come the impersonators and done the same thing.
पहा, देव मोशेला अद्भुत रित्या भेटला. त्याला म्हणाला की तू जा आणि या गोष्टी कर. ही चिन्हे त्याला दाखीव आणि प्रत्येक चिन्हामागे एक वाणी असेल. मोशे त्याप्रमाणे तेथे गेला. त्याने काठी खाली टाकली आणि तिचा साप झाला. तुम्हाला ठाऊक आहे काय झाले? तेथे जादूगार आले आणि त्यांनीही तसेच केले. तेव्हा मोशेने हात झटकून असे बोलला नाही की मला वाटते ते सर्व खोटे आहे. तो तेथेच उभा राहिला आणि देवाची वाट पाहिली. तो सत्याने उभा राहिला. तेथे कितीही मांत्रिक जादूगार असे नात, तो सत्याने उभा राहिला.
And when he stayed true to his commission to bring those people out of that place, when the water gate got in his way, God let him possess it and he opened the gate by the pillar of fire that was leading him and took the people on to the promised land.
आणि त्याला नेमून दिलेल्या कामाला तो सत्याने धरून राहिला. त्या लोकांना मिस्रांतून बाहेर काढण्यासाठी जेव्हा त्याच्या मार्गात समुद्र होता, देवाने तो त्याच्या हाती दिला आणि त्याने समुद्राचे दोन भाग अग्निस्तंभाच्या सहाय्याने केले, जो त्याचे मार्गदर्शन करीत होता. त्याने लोकांना वचनदत्त देशात नेले.
Joshua, another great leader, only two out of went to the promised land, Joshua and Caleb. They came to a place called Kadesh, which was the center of the world at that time, and so much that that was a judgment seat.
यहोशुआ दुसरा एक महान पुढारी, फक्त दोन वचनदत्त देशात गेले. यहोशुआ आणि कालेब ते कादेश नावाच्या प्रदेशाकडे आले, जे त्यावेळी जगातील मध्यवर्ती ठिकाण होते. ते न्यायाचे आसन होते.
And all they sent out 12 spies to look at the land. And 12 of them come back. 10 of them thought, oh, it's too much of a job. We just couldn't do it. Well, then people, we look like grasshoppers to the side of them.
आणि 12 वंशांतून त्यांनी तो देश पाहण्याकरिता 12 हेर पाठविले. आणि 12 जण परत आले. त्यांतील 10 जण म्हणाले, त्या लोकावर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे दिसलो.
No matter how little we are, how much in the minority, what was he doing? He was standing true to that promise, I'll give you this land. But you fight every inch of it.
परंतु यहोशुआने काय केले? त्याने लोकांना शांत केले. तो म्हणाला, तुम्ही थांबा. आपण कितीही थोडके असलो तरी तो देश जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. तो काय करीत होता? तो वचनावर सत्याने उभा राहिला होता. मी तुला हा देश दिला आहे, पण त्याचा प्रत्येक इंच लढून घे.
You believe that, mother? God's giving your healing, but you'll fight every inch of it. Ever where the soles of your feet set, that I give you for possession. Footprints means possession. It's all yours, every promise belongs to you, but you'll fight every inch of the way in and out.
आई, तू यावर विश्वास ठेवते का? देवाने तुला तुझे आरोग्य दिले आहे, परंतु तुला ते लढून घ्यावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. पाऊल खुना म्हणजे त्या मालकीच्या करणे. ते सर्व तुझे आहे. प्रत्येक अभिवचन तुमचे आहे, पण प्रत्येक इंचासाठी तुम्हाला ते लढून घ्यावे लागेल.
Now, Joshua knew what God said. He was the seed of Abraham. He said, I believe that God give us the land and we're more than able to take it.
आता यहोशवाला ठाऊक होते की देवाने काय सांगितले. तो अब्राहमाची संतती होता. पहा, तो म्हणाला, मी विश्वास करतो की देवाने तो देश आम्हाला दिला आहे आणि आपण तो जिंकून घेण्यास पूर्णपणे समर्थ आहोत. आणि तो परीक्षेत टिकून राहिला इस्रायलाच्या सर्व समूहांविरुद्ध. सर्व वंशज आणि लोक ज्यांनी शोक केला वरडले. यहोशवा बोलला, शांत रहा, देवाने अभिवचन दिले आहे. तुम्ही किती मोठे आहात आणि तुमच्या विरोधात कोण आहे आणि डॉक्टरने काय सांगितले आहे. देवाने वचन दिले आहे, ते पूर्ण करणे देवाकडे आहे.
When he come down to the river of Jordan, he possessed the gate.
Amen.
That's what he did. Jericho closed up like a turtle in a shell. What did he do? He possessed the gate.
त्याने काय केले? जेव्हा ते यार्दिन नदीकडे आले, त्याने फाटक काबीज केले. तेच त्याने केले. यरिहो पूर्णपणे बंदिस्त, जणू काही कासव आपल्या कवचामध्ये. त्याने काय केले? त्याने ते फाटक काबीज केले.
Even one day, when his enemy was trying to take him, he possessed the gate of his enemy so much that he commanded the sun to stand still. And the sun obeyed him and never turned for 24 hours.
एक दिवस जेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर चढाई करून आला, त्याने त्याच्या शत्रूंचे फाटक काबीज केले, येतपर्यंत की त्याने सूर्यासाधना केली की तू स्थिर हो. आणि सूर्याने त्याची आज्ञा मांडली आणि सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला. देव त्याच्या वचनाशी प्रामाणिक राहतो, त्यासाठी त्याला काहीही का करावे लागेना. आकाश नाहीसे होईल, परंतु त्याचा शब्द तो पडू देत नाही. त्याने असे वचन कधीच दिले नाही जे तो पाळू शकत नाही.
I'm the Lord, heals all thy diseases. If you lay hands on the sick, they shall recover. Amen. If thou canst believe, all things are possible.
मी परमेश्वर जो तुझे सर्व रोग बरे करीतो. जर विश्वासणाऱ्याने आजाऱ्यावर हात ठेवले तर ते बरे होतील. आमेन. विश्वासणाऱ्याने सर्व गोष्टी शक्य आहेत.
Joshua believed it. Though God had to stop the earth from turning, held it there with some other power. His own power, that the world never turned for 24 hours, till Joshua avenged himself upon his enemy. He tucked the gates. Certainly he did. God's ever true.
यहोशवाने विश्वास ठेवला. देवाने पृथ्वी फिरण्यापासून थांबवली. ती त्याने दुसऱ्या शक्तीने तेथेच थांबवून ठेवली. त्याच्या सामर्थ्याने पृथ्वी 24 तासांसाठी हल्ली नाही. यहोशवाने त्याच्या शत्रूवर जय मिळवेपर्यंत त्याने फाटक काबीज केले. खचितच त्याने केले. देव सदैव खरा आहे. मला वाटते आपल्याकडे वेळ आहे की आपण आणखी नायकाबद्दल पाहू शकतो, पण माझ्याकडे फक्त 10 मिनिटेच आहेत.
Look, all these precious heroes, as they were great warriors of faith, they all died at the gate of death. They all perished right at the gate of death. Then come on the royal seed of Abraham.
पहा, हे सर्व मौल्यवान नायक, कारण ते विश्वासाविषयीचे महान योद्धे होते. ते सर्व मरणाच्या फाटकांशी मेले. ते सर्व मृत्यूच्या फाटकाशी नाश पावले. नंतर अब्राहमाची राजकीय संतती आली.
They were all the natural seed from Isaac. But here come the royal seed of Abraham, which was Christ, Abraham's seed of faith, what we're supposed to be. You see how, where we are now.
ते तर सर्व इसहाकाची नैसर्गिक संतती होती, परंतु येथे अब्राहमाची राजकीय संतती, जो ख्रिस्त होता. अब्राहमाची विश्वासाद्वारे आलेली संतती, जे आपण असायला पाहिजे. पाहूया आपण आहोत की नाही. नैसर्गिक संतती ही फक्त वास्तविकता होती.
The natural seed only was a type. All others was born of natural birth. But he come a virgin birth.
इतर सर्व नैसर्गिक जन्माद्वारे जन्मले होते, पण तो कुमारीपासून जन्मला.
See, that wasn't of the seed of Abraham then, a Jew. He come by the seed of faith of the promise. And then we're supposed to be his children through this man.
पहा, ते अब्राहमाची संतती नव्हते, मग यहुदी. तो विश्वासाद्वारे अभिवचनाची संतती होती, आणि म्हणूनच आपण पण त्याच्याद्वारे त्याची लेकरे आहोत.
Watch what he did. When he was on earth, he conquered and possessed every gate the enemy had, the royal seed. He promised it by the word. He conquered it.
पहा, त्याने काय केले. जेव्हा तो पृथ्वीवर होता, त्याने शत्रूंचे प्रत्येक फाटक जिंकले आणि हस्तगत केले. राजकीय संतती, त्याने शब्दाद्वारे वचन दिले, त्याने ते जिंकले.
He conquered the gate of sickness for us. That's what he come to do. He, remember, sick people, he conquered that gate. You don't have to conquer it. He conquered it.
त्याने आजाराच्या फाटकांवर विजय आपल्यासाठी मिळविला. तेच करण्यासाठी तो आला होता. त्याने आजारी माणसांची आठवण केली. त्याने त्या फाटकावर विजय मिळविला. तुम्हाला ते जिंकायचे नाही, त्याने ते जिंकले आहे.
The other man had to conquer their own gate. But you don't have to conquer, it's already conquered. He conquered the gates of sickness.
दुसऱ्या माणसांना त्यांचे स्वतःचे फाटक जिंकायचे आहे, पण तुम्हाला ते जिंकायचे नाही. ते अगोदरच त्याने जिंकले आहे. त्याने आजारपणाचे फाटक जिंकले.
What did he do? When he conquered the gates of sickness, saying that he would, whatever you asked on earth and whatever you bound on earth, he had bound it in heaven. Give us the keys to the gate.
आणि आजाराचे फाटक जिंकण्यासाठी त्याने काय केले असेल. त्याने म्हटले की तो करील. तुम्ही पृथ्वीवर जे काही मागाल आणि पृथ्वीवर जे काही बांधाल, ते स्वर्गात बांधले जाईल. आपल्याला फाटकाच्या चाव्या दिल्या.
He conquered the gate of temptation by the word. And the keys was resist the enemy and he'll flee from you. He conquered it all. Conquered every sickness. He conquered death. And he conquered hell. He conquered death and hell.
त्याने वचनाद्वारे मोहाच्या फाटकावर विजय मिळविला आणि त्या चाव्या होत्या. सैतानाला अडवा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. त्याने त्या सर्वावर विजय मिळविला. प्रत्येक आजारावर विजय मिळविला. त्याने मृत्यूवर जय मिळविला आणि त्याने अधोलोकावर जय मिळविला. त्याने मृत्यू व अधोलोक जिंकले.
He conquered what the others couldn't conquer because they're the natural seed. This is the spiritual seed. He conquered the gate of the grave and rose up on the third day for our justification. And now we are more conquerors. We just walk right into it as an inheritance. More than conquerors.
त्याने ते जिंकले जे इतर जिंकू शकले नाही, कारण ते देह स्वभावानुसार जन्मलेली संतती होती. हा तर आत्मिक संतती आहे. त्याने कबरेच्या फाटकावर विजय मिळविला आणि आपल्याला नीतिमत्व देण्यासाठी तो तिसऱ्या दिवशी उठला. आणि आता आपण विजेत्यापेक्षा अधिक आहोत. आपण फक्त वारसा हक्काने पुढे चालत आहोत, विजेत्यापेक्षा अधिक.
Now we are dealing with a defeated enemy. Sickness is defeated. Death is defeated. Hell is defeated. Everything's defeated.
आता आपण एका पराभूत झालेल्या शत्रूशी व्यवहार करीत आहोत. आजार पण हरलेले आहे, मृत्यू हरलेला आहे, नरक हरलेले आहे, सर्वांचा पराजय झालेला आहे.
Disputing with a conquered enemy.
Oh, मला तर आता मी दुपटीने वाढलो आहे असे वाटत आहे. मला पहिल्यापेक्षा अधिक चांगले वाटत आहे. आपण जिंकलेल्या शत्रू बरोबर लढत आहोत. यात आश्चर्य नाही की पॉल म्हणू शकतो की बांधाराने त्या खडकाचे शीर तोडण्यासाठी ते केले. तो म्हणाला, अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? तू मला कुठे वळवळण्यास आणि किंचाळण्यास लावशील?
Grave, your victory and you think you'll mow me out there, I'll point you to an empty one over there, and I'm in him. He'll raise me up at the last day. A defeated enemy.
कबरे तुझा विजय कुठे आहे आणि तुला वाटते का तू मला तेथे साच्यात घालून ठेवशील? मी तुला तेथे एक रिकामी कबर दाखवीन आणि मी त्याच्यामध्ये आहे. तो मला शेवटल्या दिवशी उठवील, एक हरलेला शत्रू.
The royal seat of Abraham. Now the natural seat could not point to that, but the royal seat can. Conquered, already conquered. For he has gone before us. And conquered every gate for us.
आता अब्रामाचे राजकीय बीज, देह स्वभावाच्या बीजांचा त्याच्याशी काही संबंध नाही, परंतु राजकीय बीज विजय प्राप्त करू शकते व विजय प्राप्त केला, कारण तो आपल्या अगोदर गेला आहे आणि प्रत्येक फाटक आपल्यासाठी जिंकले आहे.
Now after 2000 years, he stands in the midst of us, the mighty conqueror.
तो आता 2000 वर्षानंतर एक सामर्थ्य विजेता म्हणून आपल्यामध्ये उभा आहे.
Royal seat of Abraham. Oh my! And the enemy shall, he'll conquer the gates of his enemy.
त्याने फक्त आजारपणच जिंकले नाही, त्याने आजारपण जिंकले, त्याने मोहावर विजय मिळविला, त्याने प्रत्येक शत्रूवर विजय मिळविला, त्याने मृत्यू जिंकला, त्याने अधोलोक जिंकले, त्याने कबरेवर जय मिळविला आणि तो पुन्हा उठला आणि 2000 वर्षानंतर येथे या दुपारी तो आमच्यामध्ये उभा आहे. स्वतःला सामर्थ्य विजेता म्हणून स्वतःची ओळख देत आहे. आमेन. तो आजही जिवंत जिवंत आहे, त्याचे वचन प्रकट करीत आहे. अब्रामाचा राजकीय वंश, ओ, आणि तो त्याच्या शत्रूच्या फाटकावर विजय मिळवेल. त्या बीजास स्वतःला प्रकट करण्यासाठी तो येथे जिवंत उभा आहे. कोणासाठी? ते पूर्वनियोजित बीज जे ते पाहू शकले, त्याने त्यावर विजय मिळविला.
Of the promise of the word, they were sealed by the Holy Ghost into the body of Christ. To them confirmed what? Hebrews 13:8 to be so.
कोण जे वचनाद्वारे पारखले गेले, ते पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताच्या शरीरात मुद्रित केले होते, त्यांच्यासाठी प्रस्थापित होते. काय? इब्रिकरस पत्र 13:8 वचन, ते तसे आहे.
They are sealed in there by the Holy Ghost. That Holy Ghost which was by Abraham foresaw it, by faith he believed it, and now we receive it, looking back to the promise of what he said, and John 14:12 is made confirmed in this last days by the risen conqueror himself.
ते पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित करण्यात आले. तो पवित्र आत्मा जो अब्रामाने दुरून पाहिला, विश्वासाने त्याने भरोसा ठेवला आणि आता आपल्याला तो मिळाला आहे. त्याने दिलेल्या अभिवचनाकडे पाहून तो काय म्हणत आहे? आणि योहान कृष्णवर्तमान 14:12 आणि 12 वचन या शेवटल्या दिवसात पुनरुत्थित झालेल्या विजेत्याद्वारे प्रस्थापित झाले आहे.
Not some system, but a person. Christ the conqueror. Not my church, not my Baptist church, or your Presbyterian Methodist, or the Pentecostals. Not by that, but by Jesus Christ. He lives today. He rose over the... For our justification, and because he lives, he said, we live also.
कुठली व्यवस्था नाही, परंतु एक व्यक्ती ख्रिस्त, महाविजयी. माझी कलिसिया नाही, माझे बॅप्टिस्ट चर्च नाही, किंवा तुमचे पेस्बिटेरियन, मेथोडिस्ट किंवा पेंटिकॉस्टल यांच्याद्वारे नाही, पण येशू ख्रिस्ताद्वारे. तो आज जिवंत आहे. तो उठला आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी आणि तो जिवंत आहे. म्हणून तो म्हणाला, आम्ही ही जिवंत राहू.
Man don't live by bread alone, but by every word, not part of the word, every word that proceeds out of the mouth of God.
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, परंतु देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मीच पुनरुत्थान व जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरी मानतेस काय? प्रत्येक शत्रूचे फाटक काबीज करा.
How could he conquer Bosworth? When God, Bosworth is in the conqueror. That's when he said the happiest hour of my life is right now. He knows that mighty conqueror. His assurance rested with him.
तो बोसवर्थला कसा जिंकू शकला? जेव्हा देव बोसवर्थ जिंकणाऱ्यामध्ये होता, आणि हेच कारण आहे की तो म्हणतो माझ्या जीवनाचा सर्वात आनंदाचा क्षण आता आहे.
Oh my. Now we can sing, living he loved me, dying he saved me, buried he carried my sins far away, rising he justified freely forever. Someday he's coming, oh glorious day.
हां, तो त्या सामर्थ्यशाली विजेत्याला ओळखतो, त्याची खात्री त्याच्या बरोबर आहे. ओ माझ्या, आता आपण गीत गाऊ शकतो. जगण्याने त्याने माझ्यावर प्रेम केले, मरण्याने त्याने माझे तारण केले, पुण्याने त्याने माझी पापे दूर नेली, उठण्याने त्याने सर्व काळासाठी नीतिमान ठरविले. एके दिवशी तो येत आहे, तो अद्भुत दिवस. ज्यांना असे वाटते ते हरलेले आहेत. एडी पेरेनॉट, मी ते विश्वास ठेवतो की तो त्याची ख्रिस्ती गाणी विकू शकला नाही. कोणाला असते नको होते, त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. ओ हरलेला आणि एक विश्वासी.
Let angels prostrate Paul, bring forth the royal diadem and crown him.
एके दिवशी पवित्र आत्मा त्याच्यावर आला, त्याच्या शत्रूचे फाटक जे त्याचे साहित्य स्वीकारित नव्हते आत्म्याने त्याला पकडले, आणि त्याने पेन पकडला. देवाने त्याला ते स्वागताचे गाणे लिहिण्यास प्रेरित केले. येशूच्या गौरवी नावातील सामर्थ्य, दूत सुद्धा साष्टांग नमस्कार करत राजकीय मुकुट घेऊन या, आणि त्याला सर्वाच्या वरती मुकुटधारी प्रभू करू.
Lion Fanny Crosby one time. So what does it mean to you? She didn't sell her birthright like the Pentecostal Elvis Presley did, or like the Church of Christ Boone did, or like the Red Foley did, selling their talents to the world. They got a fleet of Cadillacs and million-dollar gold records, but Fanny Crosby stayed true to the faith.
एकदा अंध फॅनी क्रॉसबाई म्हणाली, ते तुमच्यासाठी काय आहे? तिने तिचा ज्येष्ठपणाचा अधिकार विकला नाही, जसा पेंटिकॉस्टल एल्विस प्रेस्लीने केले, किंवा क्राइस्ट बून त्याच्या चर्चने केले, किंवा रेडे फोलोने केले. त्यांनी आपले विशेष गुण जगाला विकले. त्यांना वेगवान कॅडेलॅक्स आणि लाखो डॉलर्सची सुवर्णाची बक्षिसे मिळाली, परंतु फॅनी क्रॉसबाय आपले जागेविषयी सत्याने उभी राहिली.
Me no, gentle Savior. Hear my humble cry. While on others are calling, do not pass me by. Thou, the stream of all my comfort, more than life to me. Whom have I on earth beside thee, or whom in heaven but thee?
तिने आरोळी केली, मला सोडू नको. ओ तारणदात्या, माझ्या काकुळतीच्या शब्दाकडे कान दे. तू दुसऱ्यांना बोलावीत असता मला विसरू नको. तू सर्व सुखांचा स्रोत आहेस. जीवनापेक्षा माझ्यासाठी अधिक आहे. तूच खेरीज या पृथ्वीवर मला कोण आहे किंवा स्वर्गात कोण आहे, परंतु तूच.
They said, what if you're blind when you get to heaven? She said, I don't know him anyhow. Then how will you know him? Then I don't know him.
ते म्हणाले, जर तू स्वर्गात जाते वेळी जर आंधळीच राहिलीस तर काय होईल? ती म्हणाली, मी त्याला कसेही ओळखेन. म्हणाली, मी त्याला ओळखेन.
said, Miss Crosby, you can make $1 million. She said, I don't want $1 million. How will you know him? She said, I shall know him. I shall know him. And redeemed by his side, I shall stand. I shall know him. I shall know him. If I can't see him, I'll feel for the nail prints in his hand. She conquered the gate of her enemy.
ते म्हणाले, मिसेस क्रॉसबाय, तू लाखो डॉलर्स कमावू शकतेस. ती म्हणाली, मला लाखो डॉलर्स नकोयत. तू त्याला कसे ओळखशील? ती म्हणाली, मी त्याला ओळखेन, मी त्याला ओळखेन. आणि मुक्त झालेली त्या बाजूला उभी राहीन. मी त्याला ओळखेन, मी त्याला ओळखेन. जर मी त्याला बघू शकले नाही, त्याच्या हाताच्या नखाच्या स्पर्शाने मला त्याची जाणीव होईल. तिने तिच्या शत्रूचे फाटक जिंकले आहेत.
If you are in Christ, he said, if ye abide in me, and my words abide in you, ask what key you want. Ask what gate you want to take. Ask what you will, and it shall be given to you.
होय, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तो म्हणाला, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. मागा, कुठले फाटक तुम्ही जिंकू इच्छिता, तुम्ही जे काही मागाल आणि ते तुम्हाला दिले जाईल.
If you abide me and my word abides in you, you can take any enemy's gate that comes before you. You're the royal seed of Abraham.
जर तुम्ही मसमध्ये आणि माझी वचने तुम्हामध्ये, तुम्हा पुढे येणाऱ्या कुठल्याही शत्रूचे फाटक तुम्ही काबीज करू शकाल. तुम्ही आब्रामाचे राजकीय वंशज आहात.
What kind of a gate stands before you? If it's sickness, you are more than a conqueror for it. Then we can say, sing this gracious old song, every promise in the book is mine. Every chapter, every verse is and so divine. I'm trusting in his love divine, for every promise in the book is mine.
तुमच्या पुढे कुठल्या प्रकारचे फाटक उभे राहील? जर ते आजारपण आहे, तुम्ही ते जिंकण्यास समर्थ आहात, तेव्हा आपण गाणे गाऊ शकतो. ते आनंददायक जुने गाणे गाऊया. या पुस्तकांतले प्रत्येक वचन माझे आहे, प्रत्येक अध्याय, प्रत्येक वचन, आणि इतके दैवी. माझा त्याच्या ईश्वरी प्रेमावर भरोसा आहे. या पुस्तकांतील प्रत्येक वचन माझे आहे.
When they say these things cannot happen, when they want to call it a devil or Beelzebub or something else, God is sure to conquer every gate and take the enemy. Let us pray.
आपण एका विजेत्यापेक्षा अधिक आहोत, आणि आब्रामाचे संतान शत्रूंचे फाटक काबीज करील. जेव्हा ते म्हणतात या गोष्टी होऊ शकत नाही, जेव्हा ते त्या सैतान किंवा बालजबूब म्हणून इच्छितात, किंवा असेच काहीतरी, देव खात्रीपूर्वक प्रत्येक फाटक जिंकण्यास आणि शत्रूवर विजय मिळविण्यास समर्थ आहे. आपण प्रार्थना करूया.
लॉर्ड, मे द सीड ऑफ अब्राहम, आय नो वी विल सी इट, लॉर्ड. हाउ कैन दैट वर्ड फॉल विदाउट हिटिंग दैट रियल ग्राउंड? आय प्रे दैट दे विल अंडरस्टैंड नाउ. मे एवरी पर्सन कम्स इन द प्रेयर लाइन बी हील्ड.
प्रभु, अब्राहमचे संतान हे करो, मला ठाऊक आहे ते हे पाहतील. प्रभू, ते वचन खऱ्या जमिनीला हादरविल्याशिवाय त्यात कसे पडू शकेल? मी प्रार्थना करीतो की ते आता समजतील. प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना रांगेत आला आहे, त्यास आरोग्य मिळो.
लॉर्ड, इफ देयर बी सम इन हियर येट दैट हैज नॉट एज येट मेड देयर कन्फेशन, नॉट स्टूड पब्लिकली एंड स्टूड फॉर क्राइस्ट, रेडी टू डिनाय ऑल द क्रीड्स एंड द कोल्ड फॉर्म ऑफ डेड थिंग्स that's taken him away from you. May they stand now and say, I will accept him as my Savior. Then you'll stand for them on that day.
प्रभु, जर येथे अजूनही असे कोणी असतील ज्यांनी अजून त्यांच्या पापांची कबुली दिली नसेल, सर्वांसमोर उभे राहिले नसतील आणि ख्रिस्तासाठी उभे राहिले असतील, सर्व रीतिरिवाज आणि त्या थंड औपचारिक निर्जीव गोष्टी त्यांना तुझ्यापासून दूर घेऊन गेले आहेत, त्या नाकारायला तयार आहेत आणि ते आता उभे राहू देत आणि म्हणत की त्याला माझा तारणारा म्हणून स्वीकारीन. तू
त्यांच्यासाठी त्या दिवशी उभा राहशील.
While we have our heads bowed, if there are those who would like to stand just a moment for prayer, say, I want to stand for him now, that he'll stand for me at that day in his divine presence.
आपण आपल्या माना झुकविलेले असताना जर तेथे कोणी आहे ज्यांना प्रार्थनेसाठी उभे राहायचे असेल, ते म्हणोत मी त्याच्यासाठी आता उभे राहू इच्छितो, यासाठी तो माझ्यासाठी त्या दिवशी त्याच्या दैवी समक्षतेत उभा राहील.
I ask you and give you the opportunity that your name be placed on the book of life if you will stand. I'm not asking you to join any church. I'm asking you to come to Christ. If you hear and do not know him.
मी तुम्हाकडे विनंती करीतो आणि मी तुम्हाला सुसंधी देतो की जर तुम्ही उभे राहाल तर तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले जाईल. मी तुम्हाला कुठल्याही मंडळीत जाण्यास सांगत नाही. मी तुम्हाला ख्रिस्ताकडे येण्यास सांगत आहे. जर तुम्ही येथे आहात आणि त्याला ओळखीत नाही,
God bless you, son. Is there another? Say, I want to stand now. God bless you, lady. God bless you, my sister. God bless you. God bless you. I take my stand this afternoon. These fine people, men and women, standing up. I'll take my stand this afternoon.
मुला, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. तेथे अजून कोणी आहे का जो म्हणेल मी आता उभा राहू इच्छितो? बहिणी, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. परमेश्वर तुला आशीर्वादित करो. बहिणी, मी उभा राहू इच्छितो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुला आशीर्वादित करो. मी आज या दुपारी उभे राहू इच्छितो. हे चांगले लोक, पुरुष आणि स्त्रिया उभे राहत आहे. मी आज या दुपारी माझी भूमिका घेतो.
And that day when the doctor says, well, the wreck, blood shedding, death is upon him, upon her, or some morning, you remember your stand. You stand for him now.
आणि त्या दिवशी जेव्हा डॉक्टर म्हणेल अपघात झाला आहे, त्याचे रक्त जात आहे, मृत्यू त्याच्या जवळ आहे किंवा तिच्यावर आहे, किंवा एका सकाळी तुला तुझ्या भूमिकेची आठवण होईल, तू आता त्याच्यासाठी उभा राहिला आहे.
If you're ashamed of me before man, I'll be ashamed of you before my father and the holy angels. But if you'll confess me before man, him will I confess before my father and the holy angels.
जर तुम्ही माणसासमोर माझी लाज धराल, तर मीही तुमची लाज माझ्या पित्यासमोर आणि पवित्र देवदूतांसमोर धरीन. पण जर तुम्ही मला माणसासमोर पत्कराल, मीही तुम्हाला माझा पिता व पवित्र देवदूतासमोर पत्करीन.
God bless you, my sister. There be some in the balcony somewhere. Right now, while we're waiting. Some on the more on the main floor. All right. I take it your word, friend.
बहिणी, देव तुला आशीर्वादित करो. तेथे काही जण बाल्कनीत असतील. या समयी जेव्हा आम्ही वाट पाहत आहोत, काही जण, बहुतेक जण मुख्य मजल्यावर. ठीक आहे मित्रा, मी तुला वचनाकडे नेतो.
If the word falls on fertile ground, like the little woman at the well, she understood. She was represented in heaven from the before the foundation of the world. When that light struck it, she recognized it.
जर देवाचे वचन सुपीक जमिनीवर पडले, जसे विहिरीजवळील ती स्त्री, तिला समजली जगाच्या स्थापने अगोदर स्वर्गात तिला प्रतिनिधित्व मिळाले होते. जेव्हा प्रकाश तिजवर पडला, तिने ते ओळखले.
God bless you, my brother. That's a God bless you, my brother. You might have done great things in your life. You're doing the greatest thing you ever did do now. Stand for Christ.
माझ्या भावा, देव तुला आशीर्वादित करो. ते धाडस आहे. भावा, देव तुला आशीर्वादित करो. तू तुझ्या जीवनात महान गोष्टी केल्या असतील. तू आता सर्वात महान गोष्ट आतापर्यंत केलेल्या सर्व गोष्टीमध्ये करीत आहेस, ती म्हणजे ख्रिस्तासाठी उभे राहणे.
Our Heavenly Father, the seed has dropped on some ground this afternoon. We see life springing up. Men and women stand to their feet. And the all-seeing eye of God, who is omnipresent, omniscient, omnipotent, sees them. They are yours, Father. I present them to you now as trophies.
आमच्या स्वर्गीय पित्या, आजच्या दुपारी बीज काही जमिनीवर टाकण्यात आले आहे. आपण पाहतो जीवनाचा बहर येत आहे. पुरुष व स्त्रिया त्यांच्या पायावर उभे राहत आहेत. सगळे देवाचे डोळे पाहत आहेत. जो सर्व व्यापी, सर्व साक्षी, सर्व ज्ञानी त्यांना पाहत आहे. हे पित्या, ते तुझे आहेत. मी तुला ते आता बक्षीस म्हणून सादर करीत आहे.
May this experience of them standing there now knowing what they have done, knowing what this means, that they stand to take their stand with the Lord's despised few.
हा आता येथे उभे राहण्याचा त्यांचा अनुभव समजून की त्यांनी काय केले आहे, याचा अर्थ काय आहे. ते उभे राहिले यासाठी जे प्रभूचा तिरस्कार करीतात त्यांना उभे करण्यासाठी.
May they ever remain true until that day they stand in your presence. Then that lovely voice will say, yes, one day in Baton Rouge, or a little place called Denham Spring, he stood for me, Father. Now I'll stand for him or her. Grant it, Lord, they're yours in Jesus' name. Amen.
ते तुझ्यासमोर उभे राहण्याच्या दिवसापर्यंत तुझ्याशी प्रामाणिक राहोत. त्या दिवशी ती प्रेमळ वाणी त्यांना म्हणेल, ओ, एक दिवस बॅटन रकमध्ये किंवा डेनहॅम स्प्रिंग्स नावाच्या लहानशा जागी तो माझ्यासाठी उभा राहिला. पित्या, आता मी त्याच्यासाठी उभा राहीन किंवा तिच्यासाठी प्रदान कर. पित्या, ते तुझे आहेत. येशूच्या नावात आमेन.
God ever, now do this one thing for me. Find, if you're around where these pastors are, see if you talk to them. If you haven't been baptized yet in Christian baptism, do so. Get yourself amongst believers now, real believers, not make believers, real believers.
या तुमच्या निर्णयाबद्दल देव तुम्हास आशीर्वादित करो. आता माझ्यासाठी एक गोष्ट करा. पहा, जर तुमचे पालक आजूबाजूला असतील तर त्यांच्याशी बोला. जर तुमचा अजूनपर्यंत बाप्तिस्मा झाला नसेल, ख्रिस्ती बाप्तिस्मा, तर तसे करा. आता तुम्ही विश्वासणाऱ्या मधले व्हा. खरे विश्वासी, बनविलेले विश्वासी नव्हे, खरे विश्वासी.
While we're praying, let's pray for these handkerchiefs. Heavenly Father, these handkerchiefs goes out now. Where I don't know. Maybe some old blind daddy sitting out here in a little swamp somewhere, waiting for this handkerchief to come. A little baby laying on a hospital bed. A mother standing frantically waiting for the return of the handkerchief.
आपण प्रार्थना करीत असताना या रुमालांसाठी प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, हे रुमाल आता बाहेर जात आहेत. कुठे मला ठाऊक नाही, कुठेतरी दलदलीच्या प्रदेशात एखादा म्हातारा आंधळा वडील बसून हा रुमाल येण्याची वाट पाहत असेल. लहान बाळ तेथे दवाखान्यातील बिछाण्यावर पडून एखादी आई उभी राहून हा रुमाल परतण्याची आतुरतेने वाट पाहत असेल.
Heavenly Father, I pray that you'll go with them, and for a token of your presence today and our faith in you as we preach thy word, may the faith that was in Abraham and the faith that was produced and given to us by Jesus Christ, may it go with these handkerchiefs and heal every one that is laid upon. We send them in Jesus' name. Amen.
स्वर्गीय पित्या, मी तुझकडे प्रार्थना करीतो की तू त्यांच्या बरोबर जा आणि आज तुझ्या उपस्थितीचे प्रतीक म्हणून आणि आमचा तुझ्यावरील विश्वास, कारण आज आम्हासाठी तुझे वचन प्रचार केले गेले आहे. तो विश्वास जो अब्रहामामध्ये होता आणि तो विश्वास जो निर्माण केला गेला आणि येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला दिला गेला, तो या रुमालाबरोबर जावो आणि त्या प्रत्येकाला आरोग्य मिळो ज्यांच्यावर हे रुमाल ठेवले जातील. आम्ही त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने पाठवितो. आमेन.
Just a moment before we call the prayer line. The all-omnipotent, mighty God, the great one, the all-sufficient one, please, friends, I'm going to start praying for the sick, and I probably, when we come down, I might not get to say nothing to you. Some of you may go before that time.
आता थोडा वेळ आपण प्रार्थना रांग बोलवणे अगोदर सर्वज्ञानी आणि सामर्थ्यशाली परमेश्वर महान देव सर्व भरपूरी देणारा, कृपया मित्रांडो, मी आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास सुरू करणार आहे आणि मी कदाचित जेव्हा मी खाली येईन मला तुम्हाला काही सांगता येणार नाही. काही जण त्या अगोदरच जातील.
Whatever you are, if you didn't even stand a while ago and you're not sure if you're a member of a church, that's a good thing, but that's not good enough. See, the rich young ruler was a member of the church, and he asked Jesus, what could he do to have eternal life?
तुम्ही कोणीही असाल, जर तुम्ही काही वेळेसाठी उभे राहिला नाहीत आणि तुम्हाला खात्री नसेल, जर तुम्ही एका मंडळीचे सभासद आहात, ती चांगली गोष्ट आहे, परंतु ती पुरेशी नाही. पहा, तो श्रीमंत तरुण एका मंडळीचा सभासद होता. पहा, त्यांनी येशूला विचारले, सार्वकालिक जीवन हे वतळ मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे.
He never accepted it. He walked away. What a foolish thing for that young man to do. Don't take his place.
त्याने ते स्वीकारले नाही, तो निघून गेला. त्या तरुण मनुष्याला हे करणे मूर्खपणाची गोष्ट वाटली. त्याच्यासारखे करू नका.
You remember the last time he was identified? A little later, he prospered. He got richer. He got to a place that even his barns bursted. But then we find his last identification in hell. Flames tormenting. Don't let that happen to you. Accept Christ.
तुम्हाला ठाऊक आहे, त्याची ओळख झाली होती. थोड्याच अवधीत त्याची भरभराट झाली. तो श्रीमंत झाला. त्याची धान्याची कोठारे भरली. त्याचे उत्पन्न साठवण्यास जागा नव्हती. परंतु नंतर आपण पाहतो त्याची शेवटची अवस्था. नरक, अग्निज्वालेत यातना भोगीत जळावे लागले. तुमच्या बाबतीत तसे होऊ देऊ नका. ख्रिस्ताला स्वीकारा.
Young people, you young girls, young boys, this is a turning of life. Please do that. Hear me as your brother, one who loves you. I'm here because I love you. I love God and I love you. And I cannot love God if I don't love you.
तुम्ही तरुणांनो, तुम्ही तरुण मुलींनो, तरुण मुलांनो, तुमचे जीवन बदला. कृपया ते करा, माझे ऐका. तुमचा भाऊ म्हणून जो तुमच्यावर प्रेम करीतो, मी येथे आहे कारण मी तुमच्यावर प्रेम करतो. मी देवावर प्रेम करतो आणि मी तुम्हावर प्रेम करतो. आणि मी देवावर प्रेम करू शकत नाही जर मी तुमच्यावर प्रेम करत नाही.
Let me, yes, I'll go without it. Any parent will do that. So will God. See? Love his people. Love one another.
मला हे आवडेल जर तुम्ही काही टिप्पणी कराल, ती माझ्या मुलाकडे किंवा माझ्या एखाद्या मुलाकडे द्या. मी त्याशिवाय जाईन. कोणीही पालक ते करतील, तसेच देवही करेल. पहा, त्याच्या लोकावर प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा.
You say, what are you scolding for? Genuine love is correcting.
तुम्ही म्हणाल, तुम्ही त्यांच्यावर का रागवून बोललात? खरे प्रेम सुधारणा करणारे आहे.
If your child sat down on the street and said, well, there sits Junior, he ought to do that, but I don't want to hurt his little feelings. You don't love him. You get killed there. If you love him, you'll bring him in and give him a spanking. You'll make him obey. That's the way God does. Love is corrective. That's genuine love.
जर तुमचा मुलगा बाहेर रस्त्यावर बसत आहे, तुम्ही म्हणाल, तेथे मोठे बसतात, त्याने ते करायला नको आहे, परंतु मी त्याच्या लहान भावना दुखवू इच्छित नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम करीत नाही, तो तेथे मारला जाईल. जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, तर तुम्ही त्याला आत आणाल आणि त्याला थापट माराल. तुम्ही त्याला आज्ञा पाळण्यास लावाल. अशा प्रकारे देव करीतो. प्रेम सुधारणूक करणारे आहे आणि तेच खरे प्रेम आहे.
When a preacher stands and lets you women bob your hair and wear paint and stuff, don't correct you, there's no genuine love there. You won't call it out and let you men marry three or four times and all these other things and get by with it, there's no genuine love there.
जेव्हा एखादा प्रचारक उभा राहतो आणि तुम्हा स्त्रियांना केस कापू देतो आणि चेहरे रंगू देतो आणि अशाच गोष्टी आणि तुमची सुधारणा करीत नाही, तेथे खरे प्रेम नाही. आणि ते बाहेर बोलावत नाही आणि तुम्हा पुरुषांना तीन चार वेळा लग्न करू देतो आणि अशा सर्व इतर गोष्टी आणि त्या गोष्टी चालू देतो, तेथे खरे प्रेम नाही.
Let you join a church and pat you on the back and smother you some creed, then that's all you have to do, join the holy church. There's no love there. Or either the man's so totally lost himself he don't see. Genuine love is corrective and brings you back to the word of God.
तुम्हाला मंडळीत सभासदत्व देतो आणि पाठीवर शाबासकी देतो आणि काही तत्वाने तुम्हाला दाबून टाकतो. मग तुम्हाला हेच केले पाहिजे, पवित्र मंडळीत जा. तेथे प्रेम नाही किंवा एक तर मनुष्य इतका पूर्णपणे हरवला आहे तो काहीच पाहत नाही. खरे प्रेम सुधारणा करणारे असते आणि तुम्हाला देवाच्या वचनाकडे परत आणते.
Look at Jesus, how what he said, because he loved them so much that he died in their place when he's even calling for his blood.
येशूकडे पहा, कसे तो काय म्हणाला, कारण त्याने त्यांच्यावर इतके प्रेम केले की तो त्यांच्यासाठी मृत्यू पावला जेव्हा ते त्याचे रक्त मागत होते.
Now, may the great Holy Spirit, I want to wait just a minute. I'm waiting till the anointing of the Holy Spirit gets upon me before we get started. I've been preaching. Thank you for your cooperation.
आता तो महान पवित्र आत्मा मी थोड्या वेळेसाठी थांबू इच्छितो. आपण सुरू करण्याआधी माझ्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक होईपर्यंत मी थांबत आहे. मी प्रचार करीत आहे. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
Now each one in here, wherever you are, anywhere in the building, pray just for a minute. Say, Lord Jesus, help me. Help me. Let me touch your garment.
आता येथे असलेले प्रत्येक जण, तुम्ही कुठेही असा, या इमारतीत कुठेही असाल, थोड्या वेळेसाठी प्रार्थना करा. सांगा, प्रभू येशू, मला सहाय्य कर. मला सहाय्य कर. मला तुझ्या कपड्यांना स्पर्श करू दे.
Jesus said, you know, when the woman touched his garment, he didn't feel it physically, but he turned around and noted who she was and what she did. He's the same Jesus this afternoon. A high priest can be touched by the feeling of our infirmities.
येशू म्हणाला, तुम्हाला माहित आहे, जेव्हा एक स्त्री त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, त्याला ते कळले नाही, परंतु जेव्हा तो बाजूला वळला आणि त्याने ओळखले ती कोण आहे आणि तिने काय केले, ह्या दुपारी तोच येशू आहे. त्या महायाचकाला स्पर्श करू शकतो आपल्या अशक्त भावनांद्वारे.
You believe each one of you now? It is true that the God that made this promise once more may show it. That we're living in the days of Sodom. How many believe that in the building? Just raise up your hand. We're living as it was in Sodom.
तुम्ही प्रत्येक जण आता विश्वास करता का? हे सत्य आहे. देवाने हे अभिवचन दिले आहे पुन्हा एकदा, आणि तो ते दाखवो. आपण सदोमांच्या दिवसात राहत आहोत. यावर या इमारतीतील किती जण विश्वास ठेवतात? तुमचे हात फक्त वर करा. आपण जसे सदोमाच्या दिवसात होते त्या दिवसात राहत आहोत.
System has become polluted. The world system, everything, the church system, political system, there's nothing.
पूर्ण कार्यप्रणाली दूषित झाली. जगाची कार्यप्रणाली, सर्व गोष्टी, मंडळीची कार्यप्रणाली, राजकारणाची कार्यप्रणाली, तेथे काहीच नाही.
Politics is so corrupted. The systems everywhere, dictators, it's all corruption. The church has become the same way. Families have become the same way. It's just corruption. Sodom.
राजकारण इतके भ्रष्ट झाले आहे. सर्व ठिकाणी कार्यप्रणाली, आपले हुकुमशहा, सर्वत्र भ्रष्टता आहे. मंडळींची ही स्थिती अशीच आहे. कुटुंबही तसेच झाले आहे. ते फक्त भ्रष्टता आहे. सदोम.
And remember, God's got that before you. Then remember, he said that he would represent himself in human flesh and would do like he did before Sodom, before the promised son came on the scene.
तर लक्षात ठेवा, देवाला हे अगोदरच माहित होते. मग लक्षात घ्या, तो म्हणाला तो स्वतःला मनुष्य देहात प्रकट करील, आणि त्याने सदोमासमोर तसेच केले. अभिवचनाची संतान या जगात येण्या अगोदर.
He promised to send one that would forerun that promised son, as he did at the first place. That would introduce, and he said, when the Son of Man is being revealed.
त्याने अभिवचन दिले होते की तो एकाला अभिवचनाची संतान येणे अगोदर पाठवी, जसे त्याने पहिल्या वेळेस केले ते ओळखते. आणि तो म्हणाला, जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट होईल.
I don't know you, but Miss Thompson, that female trouble and complications, you believe that God will make you well? Can you believe it? You will? Miss Thomas, you believe he'll make you well? Raise up your hands.
मी तुला ओळखीत नाही, मिस थॉम्सन. तुला स्त्रियांची समस्या आणि आजार आहे. तू विश्वास ठेवतेस का देव तुला बरे करील? तू विश्वास करू शकतेस काय? तू करशील का? मिस थॉमस, तू विश्वास ठेवतेस का की तो तुला बरे करील? तुझे हात वर कर.
There's a lady sitting right behind you. She's praying. She's got arthritis. One sitting right next to her is stomach trouble. Praying also. You're going to miss it. You don't watch. You're not from here. You're from Mississippi. You're Mr. and Mrs. Stringer. If you believe with all your heart, Jesus Christ will make you well. If you can believe it. Do you? And you can receive it. Raise up your hand so that the people see you.
तेथे तुझ्या मागे एक स्त्री बसली आहे. ती प्रार्थना करीत आहे. तिला संधिवात झाला आहे. एक जी तिच्या नंतर बसली आहे, तिला पोटाची समस्या आहे. प्रार्थना करीत आहे. तू हे चुकवशील तू पाहत नाहीस, तू येतली नाहीस, तू मिसिसिपी होऊन आली आहेस. तुम्ही श्रीमान आणि श्रीमती स्ट्रिंगर आहात. जर तुम्ही पूर्ण अंतकरणापासून विश्वास कराल, येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करील. जर तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता, तुम्ही करता का, तर ते तुम्ही प्राप्त करू शकता. ठीक आहे, तुम्ही तुमचे हात वर करा, म्हणजे लोक तुम्हाला पाहू शकतील की तुम्ही तेच आहात.
I don't know them people. I've never seen him in my life. You've got to believe for him. He's identifying himself. You believe that? With all your heart?
मी या लोकांना ओळखत नाही, त्यांना मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाही. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल मित्रा. तो स्वतःची ओळख देत आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवता काय?
Why'd you shake your head, sir, and look at me like that? Yes, sir. Because you've done that, I'm going to talk to you in a minute. You're kind of an aged gentleman sitting right here looking at me. You looked at me with so sincerity. You believed it.
महाशय, तुम्ही आपले डोके का हलवित आहात आणि माझ्याकडे असे का पाहत आहात? हो महाशय, कारण तुम्ही ते केले. मी मिनिटातच तुमच्याशी बोलण्यास येत आहे. तुम्ही एक वयस्कर सभ्य तेथे बसलेले आहात, माझ्याकडे बघत आहात. त्याने माझ्याकडे प्रामाणिकपणे पाहत आहे, त्याने विश्वास ठेवला आहे.
You're praying for somebody who had a stroke, but your main thing you're praying, you need, you're seeking the baptism of the Holy Ghost. That's right. That is right.
तू कोणासाठी प्रार्थना करीत आहे ज्याला तडाखा बसला होता? परंतु एका महत्वाच्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करीत आहेस. तुला गरज आहे, तू पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा शोध करीत आहेस. ते बरोबर आहे, ते खरे आहे.
If you believe the lady, you're seeking employment. Besides that, that you might know that I'll be God's prophet or servant. You've had two operations. Left you kind of weak. All kinds of conditions, spiritual troubles. I want to tell you it's all settled. Your faith makes you what I want.
जर तू यावर विश्वास ठेवते, भाई, तू नोकरीच्या शोधात आहे. त्याखेरीस तुला हे माहीत असेल की मी देवाचा संदेश आहे. किंवा सेवक, तुझ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यामुळे तुझ्यामध्ये अशक्तपणा राहिला आहे. या सर्व स्थिती, आत्मिक समस्या, मी तुला सांगू इच्छितो त्या सर्व सुटल्या आहेत. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या अगदी बाजूला बसलेली आहे ती प्रार्थना करीत आहे. येथे पहा, त्याने तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तू त्याला स्पर्श केला आहे. तुला माहित नाही, पण त्याने केले आहे.
I'll tell you what she's praying about. You believe with all your heart? You got a gallbladder trouble. You're praying. You believe that God will heal you and make you well? You're a Mrs. Smith. That's right, raise your hand.
मी तुला सांगेन तू कशासाठी प्रार्थना करीत होती. तू अंतकरणापासून विश्वास करतेस काय? तुला पित्त मूत्राशय समस्या आहे. तू प्रार्थना करीत आहेस. तू विश्वास करतेस का की देव तुला चंगाई देईल आणि तुला बरे करील? तू श्रीमती स्मित आहे, हे बरोबर आहे. तुझे हात वर कर.
See, he's identifying himself. What is it? It's the seed of Abraham, the faith that Abraham had, the Lord Jesus Christ among us, confirming his word with signs following.
पहा, तो त्याची ओळख देत आहे. ते काय आहे? ते अब्राहमाचे बीज आहे. विश्वास जो अब्राहमामध्ये होता, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. त्याचे वचन दृढ करीत आहे त्याच्या चिन्हांद्वारे. कोण किती पत्रांसाठी प्रार्थना करायची आहे? तुमचे हात वर करा. तुम्हाला पत्र मिळाले आहे का? हो, आपण प्रार्थनेसाठी सुरुवात करूया.
You see, you understand, don't you? Now that spirit, not only, that doesn't heal, that only identifies him being here. Your pastors have just the same authority to pray for the sick. They don't do that? No, certainly not. But they have just the same authority. These signs shall follow the believers.
तुम्ही पाहिले, तुम्हाला समज आहे नाही का? आता तो आत्मा फक्त ते आरोग्यच देत नाही, तो येथे असल्याची फक्त ओळख देत आहे. तुमच्या पाळकांनाही अशा प्रकारे आजारांसाठी प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. ते हे करीत नाही, नाही खचित नाही, परंतु त्यांना हाच अधिकार आहे. विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील.
How many pastors here that believe with all your heart, ministers in your belief? Oh, thank you. I wonder if you'll stand, come here, stand with me just a minute, right down here to pray for the sick. Come right down here. Now you watch the healing take place. Watch what happens.
आता माझी इच्छा आहे माझ्या पाळक मित्रांनो येथे यावे. हे बरोबर आहे, त्यांना प्रेक्षकांमधून बोलवा. येथे किती पाळक आपल्या हृदयापासून विश्वास ठेवतात, येथे किती सेवक विश्वास ठेवतात. ओ आभारी आहे, मला बरे वाटेल जर तुम्ही उभे राहाल. येथे या, माझ्याबरोबर थोडा वेळ उभे राहा. येथे माझ्याबरोबर आजाऱ्यांसाठी प्रार्थना करा. येथे या. आता तुम्ही पहा, चंगाई मिळते, काय होते पहा.
I want the believing pastors who want to identify themselves as believers, that you believe that you're coming here. You're living a holy, clean life. Remember, look at here what's coming out, representing the gospel of Christ.
तुम्ही इथे यावे असे मला वाटते. इथे दुहेरी रांग तयार करा. मी तेथे खाली आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास काही वेळेतच येत आहे. मला असे विश्वासी पाळक हवेत जे आपण विश्वासी असण्याची ओळख देऊ इच्छितात. तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही येथे येत आहात, तुम्ही एक पवित्र शुद्ध जीवन जगत आहात. लक्षात घ्या, यांतून काय प्रकट होते की तुम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवित आहात.
Brother Blair, I know you there. You're Brother Pat. Would you form that double line where you usually do it, if you will? You're Brother Pat.
भाऊ ब्लेअर, मला ठाऊक आहे की तुम्ही तेथे आहात, किंवा भाऊ पॅट, तुम्ही तेथे दुहेरी रांग कराल जसे तुम्ही नेहमी करता. जर तुम्ही कराल, तुम्ही आणि भाऊ पॅट.
बिलीव्हिंग पास्टर्स, लेट्स गो टू बिलीव्ह. नाउ लुक, इफ गॉड सो कॅन आयडेंटिफाय हिमसेल्फ बाय हिज वर्ड विथ हिज वर्ड, हाउ मेनी नोज दैट द बायबल जीसस सेड दिस, दीज साइन्स शॅल फॉलो देम दैट बिलीव्ह, इफ दे ले देयर हँड्स ऑन द सिक दे शॅल रिकव्हर.
विश्वासणारे पाळक जे विश्वास ठेवणारे आहेत, आता पहा, जर देव त्याची ओळख त्याच्या वचनाद्वारे देतो, त्याच्या वचनाद्वारे किती जणांना माहीत आहे की पवित्र शास्त्र येशूने हे म्हटले, विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. त्यांनी दुखनायतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.
Pastors, you've come here to identify yourself as believers, or you are believers, aren't you? You wouldn't be standing here. Now, what did Jesus say? These signs shall follow them that believe. I'm a believer with you.
पाळकांनो, तुम्ही येथे तुमची विश्वासी म्हणून ओळख देण्यासाठी आला आहात. तुम्ही आहात का? तुम्ही विश्वास ठेवणारे आहात, तुम्ही आहात की नाही? तुम्ही येथे उभे राहिला नसता, आता येशूने काय म्हटले, विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. मी तुमच्याबरोबर एक विश्वासी आहे.
I'm coming down. These are our people. We're shepherds over these flocks. I'm coming down to stretch my net with you now. Put my hands with yours.
मी खाली येत आहे. हे आपले लोक आहेत आणि आपण या कळपांचे मेंढपाळ आहोत. मी खाली येत आहे, माझे हात तुमच्या हातात देत आहे. हे जाळे तुमच्यासह ताणीत आहे.
आणि
जेव्हा हे लोक तुमच्याकडे येतील, जर तुमच्या मनात त्यांच्याविषयी लहानसा संशय असेल तर तो आताच काढून टाका. यासाठी की जेव्हा हे लोक येतील, त्यांच्यातील येणारा प्रत्येक जण आणि आपण त्यांच्यावर हात ठेवू, तेव्हाच आरोग्य मिळेल. तुम्ही प्रत्येक जण यावर तुमच्या पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवता का?
How many in here is going to be praying for the others as they pass you? Raise up your hand. I'll be praying. Remember, might be your father, your mother, your daughter, son, sister, brother.
येथे किती जण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहेत? जेव्हा ते येथून जातील, तुमचे हात वर करा. मी प्रार्थना करीन. लक्षात ठेवा, यांतील कोणी तुमचे वडील, तुमची आई, तुमची मुलगी किंवा मुलगा, बहीण किंवा भाऊ असेल,
if it is in yours, it's somebody. It's going to come through this line. And what if it was them and they were dying with cancer or some hideous disease? Wouldn't you want man to be deeply sincere? Certainly we would.
आणि जर तुमचे नसतील तर इतर कोणाचे असतील जे या रांगांतून येतील आणि काय होईल जर ते तुमचे असतील आणि ते कर्करोगाने आणि कुठल्या तरी भयंकर आजाराने मरत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी गंभीरपणे प्रामाणिक राहणार नाही का निश्चितच आपण राहू
Now, I believe how good... Now, these in this row here, this aisle, stand over against that side. There's a prayer card. Stand over against that side. All that's in the right section. Now, we hold the left section. We get all jammed up. You see, you don't know how, what we're doing.
आता आम्ही विश्वास ठेवतो. तुम्ही कसे? आता हे या रांगेत येथे तसेच त्या बाजूने उभे रहा. प्रार्थना पत्र बरोबर घेऊन त्या बाजूला उभे रहा जे सर्व उजव्या बाजूला आहेत आता डाव्या बाजूने रहा आपण सगळे गर्दीत अडकलो आहो तुम्ही पहा आणि तुम्हाला ठाऊक नाही कसे आपण काय करीत आहोत
All right. All that's in this section, stand up here. Now, all that's in the right hand section, just come this way, cause you're going to come down, come around.
ठीक आहे जे सगळे या विभागात आहेत येथे उभे रहा आता जे सगळे उजव्या हाताकडील विभागात आहे त्यांनी या मार्गाने पुढे या कारण तुम्ही खाली येत आहात
And how you go, how they're going out, Brother Borders? Right out the side door, come right around and in the building again. So when this side will be called in a few minutes, and they'll stand up.
आणि तुम्ही कसे जात आहात ते कसे बाहेर जात आहे भाऊ बॉर्डर्स त्या बाजूने दरवाजाने जा उजव्या बाजूने या आणि परत इमारतीत म्हणून जेव्हा ही रांग काही मिनिटातच बोलावली जाईल आणि ते उभे राहतील आणि आता आपण येथे पाहू जे या विभागात आहे ते ठीक आहे ह्या बाजूने फिरा तुमची प्रार्थना पत्रे पकडा या बाजूने चाला आणि जे बाल्कनीत आहे त्यांनी यांना भेटण्यासाठी रांगेच्या शेवटी तेथे चाला
आता
हे जे डाव्या हातावरच्या विभागात आहेत डाव्या बाजूला जा आणि नंतर तुम्ही तुमची रांग बनवा आणि मागे जा मागे वळा त्या मार्गाने वळा पहा आणि तुम्ही उजव्या बाजूची रांगेत जा म्हणजे आपला गोंधळ होणार नाही
And then you up in the balcony, just make your places right at the aisles and just drop right in as they come through.
आणि नंतर जे वर बाल्कनीत आहेत त्यांच्याजवळ जायच्या वाटेत जागा करा आणि तेथे उभे राहा जसे ते त्यांतून जातील
Now just start walking on back, each one. Walk out on back till you meet this line right around here. Just come right around, up in here. Just start walking right around and come to this line right here.
आता मागच्या बाजूने चालण्यास सुरुवात करा प्रत्येक जण मागे चला येथे ही रांग मिळेपर्यंत जरा उजवीकडे या वर येथे उजव्या बाजूने चालण्यास सुरुवात करा आणि या रांगेपर्यंत या
Oh, what could happen right now? What could happen? This is going to be a time where something must take place.
Oh, आता या वेळेस काय घडू शकते काय घडू शकते ही अशी वेळ असणार आहे जिथे काहीतरी घडले पाहिजे
Now, that's right. Go right back around that way and get right in the line like that. Go right around this aisle. That's the way. Now, when you're standing, everybody on their feet, we're going to offer prayer. And this congregation is going to pray with me that you're going to be made well. Just have faith now and don't...
ठीक आहे आता ते ठीक आहे सरळ मागे जा त्या मार्गाने आणि रांगेत राहा सरळ या वाटेने जा आता तो मार्ग आहे आणि आता जेव्हा तुम्ही प्रत्येक जण आपल्या पायावर उभे आहात आपण प्रार्थना करणार आहोत आणि ही मंडळी माझ्याच बरोबर प्रार्थना करणार आहे की तुम्ही बरे केले जाणार आता फक्त विश्वास ठेवा आणि करू नका
Way back in the back, come right on around and join in with this line back here. Come right around, make one big line. Come right around that way and make the one line. That's it.
येथे या सभोवतीया पाठीमागे सभोवतीया आणि या रांगेत एकत्र या. उजव्या बाजूने या, मोठी रांग बनवा, त्या मार्गाने सरळ या आणि एक रांग बनवा, ते बरोबर आहे.
Everybody be in prayer, be real in faith. Now just don't notice the crowd now. Remember, we are enshrouded by the presence of Jesus Christ, depending on us to honor what he's done among us by having faith in his word.
प्रत्येक जण प्रार्थनेत रहा, खऱ्या विश्वासात रहा, फक्त गर्दीकडे पाहत राहू नका. लक्षात ठेवा, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीत पूर्णपणे झाकलेले आहोत. आपल्यावर अवलंबून आहे की त्याने जे काही आपल्यामध्ये त्याच्या शब्दावरील विश्वासाद्वारे केले आहे त्याचा सन्मान करावा.
I want every person now in the building to bow your head.
ते चांगले आहे, आता ते चांगले होईल. मला वाटते ती रांग व्यवस्थित जात आहे. आता जेव्हा ते सगळे उभे आहेत, या इमारतीतील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे मस्तक झुकवावे असे मला वाटते.
Lord Jesus, it's soon to happen. The decision has to be made right now. Do we believe you're here? Do we love you? Have we faith, Lord, sufficient for what we're going to ask?
प्रभु येशू, ते लवकरच होईल. निर्णय आताच घेतला पाहिजे. आम्ही विश्वास ठेवतो का तू येथे आहेस. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. प्रभु, आम्ही जे काही तुझकडे मागणार आहोत त्यासाठी पुरेसा विश्वास आमच्यात आहे का?
These people are identifying themselves by standing in the line. Lord, may it not be in vain. May it be Lord, that they pass through here, each one will just pass like it was passing under Christ. For we know he's here. And we pray that they'll receive their healing.
हे लोक रांगेत उभे राहून स्वतःची ओळख देत आहेत. प्रभु, ते व्यर्थ जाऊ देऊ नको. प्रभु, ते येथून जातात. प्रत्येक जण असा जाईल जसे ते ख्रिस्ताच्या जवळून जात होते. कारण आपल्याला ठाऊक आहे तो येथे आहे. आणि आपण प्रार्थना करूया की त्यांना त्यांचे आरोग्य मिळेल.
I'm sure that even in weeks and weeks to come, these people will be going to their pastors, women that had female trouble, stomach trouble, man with prostate, all kinds of troubles will be made well, saying, you know, the thing just left me, for they're in your presence.
माझी खात्री आहे की काही आठवड्यात आणि येणाऱ्या आठवड्यात हे लोक त्यांच्या पाळकांकडे जातील. स्त्रियांना, ज्यांना स्त्रीविषयक समस्या, पोटाचा त्रास, पुरुष मूत्राशय ग्रंथीच्या व्याधीने त्रस्त सर्व प्रकारच्या समस्या बरे केले जाईल. म्हणतील, तुला माहीत आहे त्या गोष्टी मला सोडून गेल्या आहेत कारण ते तुझ्या उपस्थितीत आहेत.
May they come to you now and draw this what you have died for. They're the seed of Abraham and you've conquered for them. May they come and receive what you have given to them.
ते आता तुझ्याजवळ येवोत आणि ते प्राप्त करोत ज्यासाठी तू मृत्यू पावला. ते अब्राहमाची संतती आहेत आणि तू त्यांच्यासाठी विजय मिळविला आहे. ते येवोत आणि प्राप्त करोत जे तू त्यांना दिले आहे.
Satan, you have been so exposed this week, because you know that you are a defeated being. Jesus Christ defeated you at Calvary. He raised up on the third day for our justification. And he stands among us now. And our faith looks to him. And away from you or anything that you've done, leave these people in the name of Jesus Christ.
आणि सैताना, या आठवड्यात तू उघडा झाला आहेस. तुला समजेपर्यंत की तू हरलेला आहे. येशू ख्रिस्ताने तुझा कलवरीवर पराजय केला आहे. तो तिसऱ्या दिवशी उठला आम्हाला नीतिमान ठरविण्यासाठी. आणि आज तो आपल्यामध्ये उभा आहे आणि आपण विश्वासाने त्याच्याकडे पाहतो. आणि तुमच्यापासून किंवा काही तुम्ही केलेले आहे या लोकांना प्रभू येशूच्या नामात सोडून जा.
We have did just as the master bid us to do. How many of you that went through that line believes that you're going to be well? Raise up your hand. I'll join mine with you.
आपण तसे केले आहे जसे धन्याने करण्याची आपल्याला आज्ञा केली आहे, किती जण त्या रांगेतून गेले आहेत, विश्वास ठेवतात ते बरे होणार आहेत. तुमचे हात उभारा, मी पण तुमच्या बरोबर आहे.
What we were doing that last, there's a group of ministers there. Many of them were sick, I knew it. But they're trying to put forth their effort to get their congregation in, whether they get in or not. That's genuine shepherd.
आपण तेथे काय करीत होतो, शेवटी सेवकांचा समूह तेथे, त्यांच्यात कित्येक जण आजारी होते. मला ते ठाऊक आहे, ते त्यांची मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आत आले की नाही ते खरे मेंढपाळ आहेत.
The Holy Spirit said to me, cause them to join hands with each other. We laced our hearts and nets together and our prayers together. Jesus, make them well too. Make them strong shepherds, strong in the word of the Lord.
आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले, त्यांना एकमेकांचे हात धरण्यास सांग. आम्ही आपली अंतकरणे एकत्र जुळवितो आणि आमची प्रार्थना एकत्र करीतो. येशू, त्यांना बरे कर आणि त्यांना सामर्थ्यशाली मेंढपाळ बनव. प्रभूच्या वचनात बलवान कर.
May God, my brethren, may He give you all the desires of your heart. May you serve Him all the days and have power of God in your lives to minister to this fine bunch of people.
भावा बहिणींनो, देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू. तुम्ही तुमच्या सर्व दिवसात त्याची सेवा करा आणि देवाचे सामर्थ्य त्यांच्या जीवनात असो, त्याच्या सुंदर लोकसमूहाची सेवा करण्यासाठी.
May Jesus Christ, who's been with us and is with you all the time, may He make Himself more prominent to you than He's ever before.
येशू ख्रिस्त, जो आम्हाबरोबर आहे आणि तो तुम्हा समवेत सर्वदा आहे, तो त्यास तुमच्यासाठी ह्यापूर्वी होता त्यापेक्षा अधिक प्रमुख होवो.
You people, some of you that were crippled, you might not see no difference for a while. You might not see no difference. Look what Abraham did. Don't make any difference. What, that ain't what you're looking at. Don't look at your symptoms. Look at what he said.
तुम्ही लोक हो, तुमच्यातील काही असह्य आहे. तुम्हाला आता काही फरक जाणवत नसेल. तुम्हाला काही फरक जाणवत नसेल, पण अब्राहमाने काय केले जे तुम्ही पाहत आहात त्यावरून तुम्ही निर्णय करू नका. तुम्ही तुमच्या लक्षणाकडे पाहू नका, तो जे बोलला आहे त्याकडे पहा.
If you say, I still feel the pain, that don't have nothing to do with it. You've done what God said do. See, don't look at that. Look at what he said. God said it was so. I believe it. Don't you? With all my heart, I believe it.
जर तुम्ही बोललात, मला अजूनही वेदना होत आहे, त्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही. तुम्ही ते केले आहे जे देव करण्यासाठी बोलला. पहा, त्याकडे पाहू नका, तो जे बोलला आहे त्याकडे पहा. देव म्हणाला, ते असे होते. मी विश्वास करीतो. तुम्ही ठेवित नाही काय? मी संपूर्ण हृदयाने त्यावर विश्वास ठेवतो.
The Lord God bless you till I see you again. My prayers is for you. The night don't get too dark. The rain don't fall too hard. I'll be praying for you. You pray for me until we meet again. God bless you. Now, the brother pastor.
आपली पुन्हा भेट होईपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. माझ्या प्रार्थना तुमच्यासाठी आहेत. रात्र फार झाली नाही, खूप पाऊस पडत नाही. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत राहीन. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आपण पुन्हा भेटेपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. आता पाळक भाऊ येतील.